This sermon, Then Jesus Came and Called, by William Marion Branham, was delivered on Thursday evening, February 13, 1964, at the Elliott Auditorium in Tulare, California, USA. हा संदेश ज्याचा इंग्रजी भाषेत शीर्षक आहे देन जीसस केम अँड कॉल्ड व मराठीमध्ये त्याचे भाषांतर मग येशू आला आणि बोलावले हा आहे. त्याचा प्रचार विसाव्या शतकातील संदेष्टा व आमचे प्रिय भाऊ विल्यम मॅरियन ब्रॅनम यांनी गुरुवार संध्याकाळी 13 फेब्रुवारी 1964 साली इलियोट सभागृह तुलारे कॅलिफोर्निया संयुक्त राज्य अमेरिकेत प्रचार केला होता.
Saint John, the 11th chapter, beginning with the 18th verse, I wish to read.
संत योहान 11वा अध्याय 18व्या वचनापासून सुरुवात करू. मी वाचू इच्छितो.
Now Bethany was nigh unto Jerusalem, about 15 furlongs off. And many of the Jews came to Martha and Mary to comfort them concerning their brother.
बेथानी येरुशलमेजवळ म्हणजे तेथून पाऊन कोसावर होती. तेथे यहुदांपैकी पुष्कळ लोक मार्था व मरिया यांचे त्यांच्या भावाबद्दल सांत्वन करण्यास आले होते.
Then Martha, as soon as she heard that Jesus was coming, went and met him, but Mary sat still in the house.
येशू येत आहे हे ऐकताच मार्था त्याला जाऊन भेटली, पण मरिया घरातच बसून राहिली.
Then said Martha unto Jesus, Lord, if thou had been here, my brother had not died. But I know that even now, whatsoever thou wilt ask God, God will give it thee.
मार्था येशूला म्हणाली, प्रभूजी, आपण येथे असता तर माझा भाऊ मेला नसता. तरी आताही जे काही आपण देवाजवळ मागाल ते देव आपल्याला देईल, हे मला ठाऊक आहे.
Jesus said unto her, thy brother shall rise again. Martha said unto him, I know that he shall rise again in the resurrection at the last day.
येशूने तिला म्हटले, तुझा भाऊ पुन्हा उठेल. मार्था त्याला म्हणाली, तो शेवटल्या दिवशी पुनरुत्थान समयी पुन्हा उठेल, हे मला ठाऊक आहे.
Jesus said unto her, I am the resurrection and life. He that believeth in me, though he were dead, yet shall he live. And whosoever liveth and believeth in me shall never die. Believest thou this?
येशूने तिला म्हटले, पुनरुत्थान व जीवन मीच आहे. जो माझ्यावर विश्वास ठेवतो तो मेला असला तरी जगेल, आणि जिवंत असलेला प्रत्येक जण जो माझ्यावर विश्वास ठेवतो तो कधीही मरणार नाही. हे तू खरे मानतेस काय?
She said unto him, Yea, Lord, I believe that thou art the Christ, the Son of God, which should come into the world. Watch that.
ती त्याला म्हणाली, होय प्रभूजी, जगात येणारा जो देवाचा पुत्र ख्रिस्त तो आपणच आहा, असा मी विश्वास धरला आहे. आणि ते पहा.
Then when she had said so, she went her way and called Mary, her sister, secretly, saying, The Master is come and calleth for thee. Let's pray.
असे बोलून ती निघून गेली व आपली बहीण मरिया हिला गुप्तपणे बोलावून म्हणाली, गुरुजी आले आहेत व ते तुला बोलावीत आहेत. आपण प्रार्थना करूया.
Heavenly Father, confirm those words to our hearts tonight. As we wait on thee now, thy word, thy servant, and the text is all committed to you in Jesus Christ's name. Amen. You may be seated.
स्वर्गीय पित्या, आज रात्री ही वचने आमच्या हृदयात पक्के कर. जसे आम्ही आता तुझी वाट पाहत आहोत, तुझे वचन, तुझा सेवक आणि विषय शीर्षक सर्व काही तुझ्याकडे वचनबद्ध करतो. येशू ख्रिस्तच्या नावाने आमेन. तुम्ही बसू शकता.
माय पर्पस ऑफ बीइंग हियर इज टू ट्राय टू हेल्प द पीपल ऑफ गॉड, नॉट इन सो मच एज टू प्रे ले हैंड्स अपॉन द सिक, बट दैट दे माइट रेकग्नाइज जीसस क्राइस्ट इन आवर मिडस्ट, द सन ऑफ गॉड इन आवर मिडस्ट. वी आर स्पीकिंग टुनाइट ऑन दिस सब्जेक्ट. Then Jesus came, called.
माझा इथे असण्याचा उद्देश हा देवाच्या लोकांना मदत करण्याचा प्रयत्न करणे होय. अशा रीतीने नाही की प्रार्थना करावी म्हणून आणि आजाऱ्यांवर हात ठेवावे, परंतु त्यांनी येशू ख्रिस्ताला आमच्यामध्ये ओळखून घ्यावे. देवाचा पुत्र जो आमच्यामध्ये आहे आम्ही आज रात्री या विषयावर बोलत आहोत. तेव्हा येशू आला आणि बोलावले.
Now, on this time that we're speaking of, it was a very sad time. If you ever read the story in the life of our Lord, we find out that he was a great friend to this boy, Lazarus.
आता ज्या वेळेविषयी आम्ही बोलत आहोत ती वेळ फार दुःखी होती. जर तुम्ही आपल्या प्रभूच्या जीवनातील गोष्टी जर कधी वाचल्या तर आम्हाला कळेल की या मुलाचा लाजरचा तो एक महान मित्र होता.
He was after the going away of Joseph, or he left and come and live with Martha, Mary, and Lazarus, and they were great friends. He was like a pastor to them, a real friend.
योसेफाच्या जाण्यानंतर किंवा त्याने घर सोडले आणि मार्था मरिया आणि लाजरकडे राहण्यास आला आणि त्यांची चांगली मैत्री होती. तो त्यांना पाळकाप्रमाणे होता, एक खरा मित्र.
And made him little things to wear, a coat to wear, I believe he claimed, and his wool throughout without a seam, and then they had done things for him because they believed in him.
आणि त्याच्यासाठी पांघरण्यास एक जगा तयार केला होता. मला वाटते त्याचा दावा आहे की त्यांनी तो विणला होता, संपूर्णतः सांध्याशिवाय विणला होता. आणि मग त्यांनी त्याच्यासाठी काही वस्तू बनविल्या होत्या कारण त्यांनी त्याच्यावर विश्वास ठेवला होता.
They believed and had seen that they left the church and so forth to follow him. That was a great thing in that day, which even the penalty of it could be death to go away from him.
त्यांनी त्यावर विश्वास ठेवला होता आणि पाहिले होते, त्यांनी चर्च सोडले होते आणि तशाच सारखे त्याला अनुसरण्यासाठी आणि तसे करणे ती गोष्ट त्या दिवसात मोठी होती कारण त्याचा दंड मृत्यूही असू शकत होता.
But Jesus, this fellow that was going around, as they claimed, tearing up their churches and saying evil thing about their priest and so forth, he had done a great harm to them, they thought.
परंतु येशूविषयी त्यांचा सर्वत्र दावा हाच होता की तो मंडळ्या तोडत आहे आणि त्यांच्या धर्मगुरूविरुद्ध वाईट बोलत आहे आणि अशासारखे त्याने त्यांना फार मोठी जखम केली होती असे त्यांचे म्हणणे होते. आणि
And to even confessing would been to be put out of synagogues. And then if you're out from the church, they thought you had no chance for redemption.
आणि त्याला जर कोणी कबूल करील तर त्यांना सभा बहिष्कृत करावे असे होते. आणि मग जर तुम्ही त्या चर्चमधून बाहेर पडले तर ते विचार करीत होते की तुम्हाला उद्धाराची संधी कधी मिळणार नाही.
If you didn't belong to one of their sect like Pharisee, Sadducee or something, there was no redemption if you was outside of that.
जर तुम्ही त्याच्यातील एक तरी संप्रदायाशी संबंधित नसाल जसे फरुशी, सदुकी किंवा असे काही तर त्यांना त्या बाहेर जाणे म्हणजे उद्धार नसल्यासारखे होते.
And if they had the right, the keys, and they could just keep you out if they wanted to, that was their own sin. No wonder Jesus said, you by your tradition has made the word of God of no effect.
आणि त्यांच्याकडे चावी असल्या कारणाने त्यांना अधिकार होता की ते जर इच्छितील तर तुम्हाला लात देऊन बाहेर काढू शकत होते असे त्यांचे स्वतःचे म्हणणे होते. यात काहीही आश्चर्य नाही. येशूने म्हटले, तुम्ही तुमच्या संप्रदायामुळे देवाचे वचन रद्द केले आहे. समजले?
And that's repeated again. As we all know, history repeats itself ever so often. And it's sad to say, but it was prophesied to repeat, and it has done it again.
आणि आता त्याची पुनरावृत्ती होत आहे कारण आम्ही सर्व असे जाणतो की इतिहासाची पुनरावृत्ती वारंवार होते आणि ते पुन्हा झाले आहे. आणि ही सांगण्यास वाईट वाटण्यासारखी गोष्ट आहे परंतु त्याविषयी पुन्हा घडेल अशी भविष्यवाणी आहे आणि ती पुन्हा पूर्ण झाली आहे.
We find that Jesus wasn't well thought of. Many times people want to judge the man who doesn't agree with them. We're not to do that. We can disagree with one another yet be friendly.
आम्हाला असे आढळते की येशूविषयी चांगला विचार केला गेला नाही. पुष्कळ वेळा लोक मनुष्याचा न्याय करू इच्छितात जो त्यांच्याशी सहमत होत नाही. आम्ही तसे करू नये. आम्ही एक दुसऱ्यांशी असहमत असू शकतो परंतु तरीही मैत्रीपूर्ण राहावे.
If I couldn't disagree with the man and still love him and pray for him and disagree with him upon the basis of the scripture and for better enlightenment, then I won't say nothing to him.
जर मी कोणा एका मनुष्याबरोबर सहमत नसेल आणि तरीही मी त्याच्यावर प्रेम करतो आणि त्याच्यासाठी प्रार्थना करतो आणि शास्त्रभागातील वचनांवर जर त्याच्याशी सहमत नसेन आणि अधिक ज्ञान प्रकाशासाठी तर मग मी त्याला काही सांगू शकत नाही.
I always want to disagree with him friendly because I love him and I certainly don't want him to be lost and he should do the same thing with me. We don't want to be lost.
मी नेहमी त्याच्याशी असहमत राहू इच्छितो मैत्रीपूर्ण कारण मी त्याच्यावर प्रेम करतो आणि नक्कीच त्याचा नाश व्हावा अशी माझी इच्छा नाहीये.
We must base our thoughts upon what the word says. Let the word be true. Not our creed or what our thoughts, but what he says. No private interpretation, just what the word said.
आणि आम्ही आमचे विचार वचन काय म्हणते या पायावर आधारित करावेत. वचन हेच नेहमी सत्य असो आमचे संप्रदाय किंवा आमची काही विचार नव्हे तर तो काय म्हणतो. व्यक्तिगत अनुवाद नाही परंतु वचन काय म्हणते तेच.
The other night I did something that seemed sacrilegious almost. I believe it was at a ministerial breakfast in the morning. I put Jesus on a trial. I said, just as they did then, so do they do today. Maybe it'd be good if I repeat it just for a moment. If we have the time.
एके रात्री मी काहीतरी केले आणि अपवित्र असेच भासले. मला वाटते ते एका सेवकाच्या नाश्त्याच्या वेळी एके सकाळी झाले. मी येशूची परीक्षा घेतली. मी म्हणालो तेव्हा जसे त्यांनी केले होते म्हणून ते आज करीत आहेत. हे चांगले होईल की जर मी ते पुन्हा एक क्षण म्हणून दाखवीन जर आम्हाला वेळ असेल.
Now, I said today we find out that in Luther's Reformation, he in the time of that he said the just shall live by faith. The man that believes, that's got it. But we found out many of them said they believed and didn't have it.
आता आम्ही म्हणालो आज आम्हाला असे आढळते व लुथरनच्या सुधारणुकीच्या प्रक्रियेत तो त्यावेळी म्हणाला न्यायी जन विश्वासाने जगेल. जो मनुष्य विश्वास करतो त्याला ते मिळेल. परंतु आम्हाला असे आढळते की पुष्कळ जणांनी विश्वास केला परंतु त्यांना मिळाले नाही.
इन द डेज ऑफ जॉन वेस्ली इफ दे गॉट द सेकंड ब्लेसिंग दे कॉल्ड इट सैंक्टिफिकेशन एंटायर सैंक्टिफिकेशन दे गॉट हैप्पी एंड शाउटेड एवरीबॉडी शाउटेड हैड इट बट दे फाउंड आउट दे डिडंट हैव इट अ लॉट ऑफ देम शाउटेड एंड डिडंट हैव इट.
जॉन वेस्ली यांच्या दिवसांमध्ये जर त्यांना दुसरा आशीर्वाद मिळाला तर ते त्याला पवित्रकरण म्हणत. अखंड पवित्रकरण. ते आनंदित होत आणि ओरडत असत. सर्व जण ओरडले म्हणजे त्यांना मिळाले. परंतु त्यांना आढळत असे की त्यांना ते मिळाले नाही. त्यांच्यातील पुष्कळ जण ओरड करीत आणि त्यांना मिळाले नाही.
The days of Pentecost, he said, now the restoration of the gifts has come, the baptism of the Spirit. He that speaks in tongues has got it. We find out that many spoke in tongues and didn't have it.
पेंटिकॉस्टच्या दिवसांमध्ये त्यांनी म्हटले आता दानांची पुनर्स्थापना येत आहे. आत्म्याचा बाप्तिस्मा जे अन्न भाषेत बोलतात त्यांना मिळाला आहे. आम्हाला असे आढळते की पुष्कळ जण अन्य भाषेत बोलले आणि त्यांना मिळाला नाहीच.
They say, well, the fruit of the Spirit, that's what it is. Oh, no, not the fruit of the Spirit. Christian science has that where hardly love is a fruit of the Spirit.
म्हणून ते म्हणाले ठीक आहे आत्म्याचे फळ तेच ते आहे. ओ नाही आत्म्याचे फळ नाही. ख्रिश्चन सायन्सकडे ते आहे. प्रेम हे आत्म्याचे फळ आहे.
And they have more love than anybody and deny the deity of Jesus Christ. Just call him a prophet, just an ordinary man. See? So that doesn't do it.
मग आणि त्यांच्याकडे खूप प्रेम आहे दुसऱ्यांपेक्षा आणि ते येशू ख्रिस्ताचा देवपणा नाकारतात. एक संदेष्टा म्हणून पुकारतात एक साधारण व्यक्ती. पहा तर ते तसे होत नाही.
Let me question that just a minute. Let's take Jesus on trial and God forgive me for this statement from the platform, but I'm going to be against him for a minute just to bring you to light.
मला ते प्रश्नामध्ये एका मिनिटांसाठी पाहू द्या. येशूला त्या परीक्षेत घेऊया. या व्यासपीठावरून मी असे विधान केल्याबद्दल देव मला माफ करो. परंतु मी त्याच्या विरुद्ध होतो एका क्षणासाठी तुम्हाला प्रकाशात आणण्यासाठी. समजले?
I've got you people here tonight. I'm talking to you. It's back in another day when Jesus of Nazareth was on earth. I come to you to reason with you against this fellow Jesus of Nazareth.
आता या रात्री येथे माझ्याकडे तुम्ही लोक आहात मी तुमच्याशी संभाषण करीत आहे. मी मागील त्या दिवसांत आहे जेव्हा नाझरेतकर येशू या पृथ्वीवर होता. मी तुमच्याकडे आलो आणि हा जो व्यक्ती नाझरेतकर त्याच्या विरुद्ध तुमच्याबरोबर तर्क करतो.
Now we all know that God is love. The Bible says he is. All right. And the love, the Spirit is long-suffering, gentleness, patience, meekness, and so forth. Love.
आता आम्ही सर्व जाणतो की देव प्रेम आहे. बायबल तसे म्हणते तो आहे, ठीक आहे. आणि प्रेम, आत्मा हा सहनशील आहे, सौम्यता, धीर, लीनता आणि अशा प्रकारे. आणि प्रेम.
I say, I want to ask you something. We'll go to take what we do a Christian. Look at this old priest of yours. His great 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 grandfather was a priest. He had to be born in that lineage of Levi to be a priest.
आता मी म्हणतो मला काही विचारावयास वाटते. एक ख्रिस्ती म्हणून आम्ही जाऊन घेऊया जे आम्ही जाणतो. या तुमच्या वयस्क याचकांकडे पहा. त्याचा आजोबा पंजोबा खापर पंजोबा हा एक याजक होता. एक याजक होण्यासाठी त्याला त्या लेवी लोकांच्या वंशात जन्मावे लागेल.
We find out now he doesn't have a young man's life like the rest of you did. What does he do? He sacrifices himself. He's up there to study the word of God.
आता आम्हाला असे आढळते त्याला एक तरुण मनुष्यासारखे जीवन नाही जसे बाकीच्या तुम्हा लोकांना आहे. तो काय करतो? तो स्वतःचा त्याग करतो. तो तेथे वरती आहे, देवाच्या वचनांचा अभ्यास करतो.
He goes through it day and night, has to know every letter of it, every word on the scroll. He has to know it by heart. He just something about it that he must know.
तो रात्रंदिवस त्या माध्यमांतून जातो. त्याला प्रत्येक अक्षर माहीत हवे, प्रत्येक वचन जो त्या गुंडाळीत आहे त्याला ते पाठांतरित केलेले हवे, त्याला कशाही विषयी माहीत असायलाच हवे.
Then besides that, when your father and mother was married, who joined together as husband and wife? Your godly old priest.
आणि मग त्याशिवाय जेव्हा तुमचे माता व पिता विवाहबद्ध झाले, जे पती व पत्नी बनून कोणाकडून जोडले गेले, तुमचा वयस्क देवभक्त याजक.
Who was it come to your father when he was needing, had owed some money on his farm, the mortgagers was going to take it? Who stood by him? Your kind old priest.
कोण तुमच्या बापाकडे आले जेव्हा ते गरजू होते आणि त्याच्या शेतावर कोणी त्यांना कर्ज स्वरूपात पैसे दिले यासाठी की गहाण ठेवणाऱ्यांनी ते घ्यावे, त्यांच्या बाजूने कोण उभे राहिले? तुमचे ते दयाळू याजक.
Who stood by your mother in the room there when she's giving birth to you? Kind old priest.
तुझ्या आईच्या बाजूला कोण उभे राहिले त्या खोलीमध्ये जेव्हा ती तुला जन्म देत होती? तो दयाळू याजक.
Who comes to you when you're sick and needy? Your kind old priest. Who was it blessed you and committed you to God and circumcised you the eighth day? Your kind old priest.
तुम्ही आजारी व गरजू असताना कोण तुमच्याकडे आले? तुमचा दयाळू याजक. तुला कोणी आशीर्वाद दिला आणि देवाकडे सोपविले आणि आठव्या दिवशी सुंता केली? तुमचा तो दयाळू याजक.
When your father and mother is about to divorce, who brought them back together, held them together? Your kind old priest. When there's trouble in the neighborhood, who takes care of it? Your kind old priest. Certainly.
जे तुझे आई आणि वडील यांचा विवाह तुटणार होता, कोणी त्यांना परत एकत्र आणले आणि त्यांना एकत्रित ठेवले? तुमच्या दयाळू याचकाने. जेव्हा शेजाऱ्यामध्ये समस्या होती, कोणी त्यांची काळजी घेतली? तुमच्या दयाळू याचकाने. खचितच.
Now, this kind old priest knows that the Bible said that God requires a lamb for a sacrifice. Many of you men are businessmen. So you don't raise sheep, yet God requires a sheep.
आता या प्रकारचा वयस्क याचकाला माहित आहे की बायबल म्हणते देवाला रिपिण्यासाठी एका कोकऱ्याची गरज आहे. तुमच्यातील अनेक जण व्यापारी मनुष्य आहेत, म्हणून तुम्ही कोकरे आपल्याकडे वाढवित नाहीत, तरी देवाला एक कोकरू हवे आहे.
They made some stalls up there. They sold their sheep so that the businessman could go up and buy it. Offering a sacrifice for their soul that God requires.
त्यांनी काही मंच उभारले यासाठी की मेंढरे विकू शकतील, म्हणजे व्यापारी लोक जाऊन ते विकत घेतील, त्यांच्या जीवासाठी ते अर्पण करू शकतील जी देवाला हवीत.
What did this young fellow call Jesus? Where did he come from? Said he was born of virgin birth. Who ever heard of such a nonsense saying?
या तरुण व्यक्तीने येशूला काय बोलले? तो कुठून आला आहे? म्हणाला तो कुमारीपासून जन्मला आहे. कोणीही निरर्थक गोष्टी ऐकणार नाही.
We know his mother had him before her and Joseph was born. Her and Joseph was married. He was born.
आम्हाला माहित आहे की तिच्याजवळ तो होता आणि योसेफ जन्मने अगोदर किंवा तिचे योसेबा बरोबर लग्न झाले तो जन्मला.
Now we find out that he's a bad name to begin with. What membership card does he have? If he was a godly man, what group did he join with?
आता आम्हाला असे आढळते की त्याला सुरुवातीपासूनच वाईट नाव दिले होते. त्याच्याकडे कोणत्या सभासदाचे ओळखपत्र होते? जर तो एक देवभक्त आहे तर तो कोणत्या गटाला तो सामील होईल?
When your priest studied to know that word, here he comes around tearing down what he's built up. Would you call that God? Certainly not.
जेव्हा तुमच्या याचकाने वचन समजण्यासाठी अभ्यासले ते तो जवळपास येतो, जे त्यांनी बांधले होते ते पाडून टाकू शकतो, त्याला तुम्ही देव म्हणाल काय? खचितच नाही.
Now, the other day when your priest had made that place up there for where he could buy the sacrifice, what did this young fellow do? Kindness, he put some ropes together, some flares, some letters, and looked out upon the people with anger, kicked over those tables and beat them out of there. And you call that fruits of the Spirit? Looking upon them with anger?
आता एके दिवशी जेव्हा तुमच्या याचकाने एक जागा पाहिली आणि तयार केली आणि जेथे तुम्ही अर्पण विकत घेऊ शकता, या तरुण व्यक्तीने काय केले असावे? दयाळूपणा. त्याने मारले, काही दोऱ्यांचा कोरडा केला, काही कपडे व चांबड्यांचा असा, आणि लोकांकडे रागाने पाहिले आणि चौरंग पालथे केले आणि त्यांना बाहेर घालवून दिले आणि तुम्ही त्याला आत्म्याची फळे संबोधिता. त्यांच्याकडे रागाने पाहिले.
And look, depriving the man of his opportunity to worship Jehovah. The businessman wants to worship him, he don't raise lambs. And he went there to buy it and he turned it over and kicked him and run him out.
आणि पहा, यहोवाच्या भक्तीपासून त्याने मनुष्याला वंचित ठेवले. व्यापारी व्यक्तींना त्याची भक्ती करायची होती, त्यांनी ती मेंढरे वाढविली नव्हती आणि तो तेथे ती विकत घेण्यास गेला आणि त्याने तर ते पालथे केले आणि त्यावर लाथ उगारली आणि त्यांना बाहेर घालविली.
Who has the fruit of the Spirit there? See? There you are, see, not fruit of the Spirit, not speaking in tongues, not shouting. You said then, Brother Branham, what is the evidence? What is the evidence? The vindication of the word in the hour. Yes.
कोणाकडे तेथे आत्म्याचे फळ होते? पहा, तेथे तुम्ही आहात. पहा, आत्म्याचे फळ नाहीये. अन्य भाषा बोलत नाही आणि ओरडतही नाही. तुम्ही म्हणाल, मग ब्रदर बॅनम, याचा पुरावा काय? याचा पुरावा काय? वचनाचे त्याच्या वेळी समर्थन करणे.
They had the Bible, he was exactly what Jehovah said would happen. It don't need any interpretation, it interpreted there. There was your priest, there was all they had and everything else, just so routine and everything, but yet they failed to see the word. And he made that word live out for that age. That's the evidence.
त्यांच्याकडे बायबल होते, जसे यहोवाने म्हटले होते तसाच तो होता व घडले होते. त्याला काही अनुवादाची गरज नाहीये, त्याचा अनुवाद करण्यात आला आहे. तेथे तुमचे याजक आहेत, तेथे ते सर्व होते आणि सर्व काही आपल्या परिपाठाप्रमाणे होते, परंतु तरीही ते वचनाला पाहण्यास अयशस्वी ठरले आणि तो ते वचन त्या युगासाठी जगला. हेच त्या युगाचा पुरावा होता.
Luther had the evidence of his age, Wesley of his age, Pentecost of his age, but we're in another age.
लुथर कडे आपल्या युगाचा पुरावा होता, वेस्लीलाही आपल्या युगाचा, पेंटिकॉस्टला आपल्या युगाचा, परंतु आम्ही दुसऱ्या युगात आहोत.
Those things are good, but like the baby's got a finger, eye, nose, but actually has become a human being. He has become a matured child, then be born. Have a soul, body, spirit to move around.
त्या गोष्टी चांगल्या होत्या, परंतु बाळाप्रमाणेच बोट आहेत, डोळे आणि नाक, परंतु त्याला मनुष्य स्वरूपाचे व्यक्ती बनावे लागले, त्याला परिपक्व मूल बनावे लागले, मग तो जन्माला आला. त्याला प्राण, शरीर व आत्मा होता, तो स्वभोवार फिरत होता.
Now we find out that all this Jesus had declared in just a few, just those who he had ordained to life saw him. Not great crowds, his crowds could nothing like be like Caiaphas' crowds. Well, Caiaphas could have called the whole nation together. Jesus called us to few together. Not many knew him.
आता आम्हाला असे आढळते की सर्व काही येशूने हे थोडक्यात जाहीर केले होते. फक्त तेच ज्यांना त्याने जीवनासाठी नेमले होते त्यांनीच पाहिले. मोठा समुदाय नव्हता, त्याचा समुदाय हा कैफाच्या समुदायासारखा कधीच असू शकत नाही. का बरे, कैफाने संपूर्ण देशाला एकत्रित करण्यास बोलाविले असेल. येशूने फक्त जे थोडे तेच एकत्रित होण्यास बोलाविले, त्याला पुष्कळ ओळखत नव्हते.
Thousands times thousands when he came on the earth, he went through the earth and they never even knew he was here. So will it be again. He'll come to those who are called to life. He knows who's called to life. And it's his business to take care of that.
हजारो हजार वेळा जेव्हा तो या पृथ्वीवर आला, तो पृथ्वीच्या मधून गेला आणि त्यांना हे माहीतही नाही की तो तेथे होता. तसेच पुन्हा होईल. तो त्यांच्याकडे येईल जे जीवनासाठी बोलावलेले आहेत. त्यांना माहीत आहे कोण जीवनासाठी बोलावले. हे त्याचे काम आहे की त्याची काळजी घ्यावी.
Now we noticed that then they'd come out of the church and they believed him. Everything the word had been saying about him, there he was.
आता आमच्या लक्षात येईल की मग ते चर्चच्या बाहेर आले आणि त्यांनी त्याच्यावर विश्वास ठेवला. वचन जे काही त्याच्याविषयी सांगते ते तेच तो होता.
And one day he left their home. I want to speak of three things. Jesus had left, death had come, and all hopes is gone. I want to speak on those three things for a few minutes.
आणि एके दिवशी त्याने त्यांचे घर सोडून दिले. मला येथे तीन गोष्टींवर बोलायचे आहे. येशू निघून गेला, मृत्यू जवळ आला आणि सर्व आशा सरून गेली. मी या तीन गोष्टींवर काही वेळ बोलू इच्छितो.
Jesus had left, and when he left, trouble come in. Now when he leaves you or your home where you dwell at, trouble's on its road. Yes. Satan's got an open door when Jesus leaves.
Yesu nighun gela ani jeva to nighun gela teva samasya ali. Ata jeva to amala sodto kiwa tumche ghar jethe tumhi rahata teva tya rastyat adchani yetat. Jeva Yesu nighun jato teva Satanala ughda darwaza milto.
He had gone and as soon as he did, then death came in. And when Jesus goes out, death comes in. To be separated from him is death. So death come in when Jesus went out.
तो निघून गेला आणि आणि तो जाताच मग मृत्यू आत आला. आणि जेव्हा येशू बाहेर जातो तेव्हा मृत्यू येतो. त्याच्यापासून अलग होणे म्हणजेच मृत्यू. म्हणून मृत्यू आत आला जेव्हा येशू निघून गेला.
And death had lingered with Lazarus, and then the one that they believed in and loved, they had sent to him to come pray for Lazarus because they'd seen him and know that he know God, that whatever God, Martha expressed it back then, whatever thou sayest to God now, God will do it.
आणि मृत्यू लाजरसह रेंगाळत होता आणि तेव्हा ते एक जे विश्वास ठेवित होते आणि प्रेम करीत होते त्यांनी त्याच्याकडे पाठवले की येऊन लाजरसाठी प्रार्थना कर, कारण त्यांनी त्याला पाहिले होते आणि समजले होते की तो देवाला ओळखतो की कोणीही देव. मार्थेने ते तेथे बोलून दाखविले की तरी आताही जे काही आपण देवाजवळ मागाल ते देव आपल्याला देईल.
शी रेकनाइज दॅट ही अँड गॉड वॉज वन. ही वॉज द वर्ड ऑफ द आवर. सो शी रेकनाइज दॅट. And she knew if she could ever get in contact with him, but he was gone. And they couldn't get a hold of him.
तिने ओळखले होते की तो व देव एक होता. तो त्या समयाचे वचन होता म्हणून तिने ते ओळखले. आणि तिला ठाऊक होते जर ती त्याच्याबरोबर भेटू शकली असती, परंतु तो गेला होता आणि त्याला भेटू शकल्या नाहीत.
And they sent for him. Instead of him coming, he went on further. And then they sent again. And instead of him coming, he went on further.
आणि त्यांनी त्याला बोलावण्यास पाठवले आणि तो येण्याऐवजी तो पुढे गेला. आणि मग त्यांनी त्याच्याकडे पुन्हा पाठवले आणि तो येण्याऐवजी तो पुढे गेला.
Sometimes we wonder why those things happen, but doesn't the scripture say that all things work together for good to them that love God?
Amen.
He knows what he's doing. If he delays, that's all right. He knows what he's doing. It was a purpose.
कधी कधी आपण आश्चर्य करीतो का त्या गोष्टी घडल्या, परंतु वचन असे सांगत नाही का की देवावर प्रीती करणाऱ्यांस सर्व गोष्टी मिळून कल्याणकारक होतात. त्याला ठाऊक आहे ती काय करीत आहे. जर तो उशीर करतो ते ठीक आहे, त्याला ठाऊक आहे तो काय करीत आहे. तेथे एक उद्देश होता.
We find out that he said in St. John 5:19, Verily, verily, I say unto you, the Son can do nothing in himself but what he sees the Father doing. The Father had told him to go away and to be away so many days.
आपण पाहतो की तो संत योहान 5:19 मध्ये म्हणतो, मी तुम्हाला खचित खचित सांगतो, पुत्र पित्याला जे काही करताना पाहतो त्या वाचून काहीही त्याला स्वतःहून करिता येत नाही. पित्याने त्याला दूर जाण्यास सांगितले होते आणि इतके दिवस दूर राहण्यास सांगितले होते.
After the days was accomplished, then he said, what he said then, that our friend Lazarus sleepeth. And he said, well, he does good. He said, he's dead. And for your sake, I'm glad I wasn't there. Because they've been trying to get him to go to him to heal him or say what had to be done. But he knew what had to be done. Yeah, yeah. So he had done just exactly what he was ordained to do, stay away.
ते दिवस पूर्ण झाल्यानंतर मग तो म्हणाला, जे त्याने म्हटले होते की आपला मित्र लाजर झोपला आहे. आणि तो म्हणाला, ठीक, तो चांगले करतो. तो म्हणाला, तो मेला आहे आणि मी तेथे नव्हतो म्हणून तुमच्यासाठी मला आनंद वाटतो. कारण ते त्याला शोधून त्याच्याकडे नेण्याचा प्रयत्न करीत होते की त्याला बरे करावे किंवा सांगावे की काय करावे. परंतु त्याला ठाऊक होते की काय करावे म्हणून त्याने अगदी तेच केले जे त्याला करण्यास सांगितले होते, दूर राहा.
You notice him at the grave when he come back. He expressed that when he come back and found this home.
जर तुम्ही त्याला कब्रेजवळ पाहिले जेव्हा तो परत आला, त्याने व्यक्त केले की जेव्हा तो परत आला आणि हे घर सापडले.
All hopes was gone. Lazarus had died. Every hour they kept thinking he might come on the scene. He might come on the scene. He might come back. Finally he died. The breath left him.
सर्व आशा संपल्या होत्या. लाजर मेला होता. प्रत्येक ताशी ते विचार करीत होते, तो कदाचित दृश्यात येईल, तो कदाचित दृश्यात येईल, तो कदाचित परत येईल. शेवटी तो मेला. त्याने श्वास सोडला.
They went out, embalmed him, taken the blood from his body, wrapped him in linen, spices, and embalmed him and laid him into the grave. Put a rock over the grave, which was their custom of burying in them days, a hole in the ground. It's maybe in the rock, and lay a rock over the top of it. That was their custom.
ते बाहेर गेले, त्याला सुगंधित केले, त्याच्या शरीरांतून रक्त घेऊन त्याला तागाच्या वस्त्रात मसाला भरून गुंडाळली आणि त्याला सुगंधित केले आणि त्याला कपरेत ठेवले. कपरेवर धोंड ठेवली, जी त्या दिवसात त्यांची गाडण्याची रीत होती. जमिनीत एक भोक, ते कदाचित एक खडकात आणि एक धोंड त्याच्यावर ठेवली, ती त्यांची रीत होती.
First day passed, second day passed, third day passed, fourth day passed. The man is already rotting in the grave. His nose had probably fell in that. I think that's the first thing it falls in, is the nose.
पहिला दिवस गेला, दुसरा दिवस गेला, तिसरा दिवस गेला, चौथा दिवस गेला. तो मनुष्य कबरेत पूर्णपणे कुजला होता. त्याचे नाक कदाचित आत पडले असेल. मला वाटते ती पहिली गोष्ट असते जी पडते, ते नाक आहे.
And is already rotten. His flesh had gone back to the dust earth. They're going back. His soul was 4 days journey somewhere from him. All hopes of ever seeing him again in this life was gone.
आणि तो पूर्णता कुजला होता. त्याचे मांस पुन्हा मातीत भूमीत मिळाले होते किंवा पुन्हा तो परतणार होता. त्याचा आत्मा कुठेतरी त्याच्यापासून 4 दिवसाच्या प्रवासात होता. त्याला पुन्हा पाहण्याच्या या जीवनातील सर्व आशा संपल्या होत्या.
And then, when all hopes is gone, they'd waited, maybe if he'll come the first day, second day. No, then he died, he hadn't come. Then desperation set in.
आणि तेव्हा जेव्हा सर्व आशा संपल्या होत्या, ते वाट पाहत होते. कदाचित जर तो पहिल्या दिवशी, दुसऱ्या दिवशी येईल, नाही, तेव्हा तो मेला. आणि तो आला नाही, तेव्हा व्याकुळता आली.
After a while, there was somebody must have told her, the master is outside. Here goes Martha down the street. Jesus came in that dark hour when every hope was gone. That's usually when he comes. He comes just at that darkest time. Then Jesus appears on the scene.
थोड्या वेळाने तेथे कोणीतरी तिला म्हटले असेल, प्रभूजी बाहेर आहे. येथे मार्था रस्त्यावर जाते. येशू त्या काळोख्या समयी आला जेव्हा प्रत्येक आशा समाप्त होती. तीच सहसा वेळ असते जेव्हा तो येतो. पहा, तो अगदी काळोख्या समयात येतो तेव्हा येशू दृश्यात येतो.
Now what? He come and call for Martha. His presence brought new hopes. No matter if the boy was dead, yet his presence brings new hope.
आता लक्ष द्या, तो येतो आणि मार्थेला बोलावतो. त्याची उपस्थिती नवीन आशा आणते. काही बाप का असे ना, जरी तो मुलगा मेला होता तरीही त्याची उपस्थिती नवीन आशा आणते.
You might be sitting here tonight, my friend, where the doctors has given you up with cancer, heart trouble, maybe in a chair, crippled. All science has said there's no hope for you. The deposit of calcium has knotted your bones that you can't bend them no more. Or either your heart is so bad the doctor says you might go at any minute.
ह्या रात्री तुम्ही कदाचित येथे बसलेले असाल माझ्या मित्रांनो, जेथे डॉक्टरांनी तुमची आशा कर्करोगाची, हृदय विकाराची सोडली असेल. कदाचित या खुर्चीमध्ये पांगळे झाले असाल. सर्व विज्ञानाने सांगितले की तेथे तुमच्यासाठी काही आशा नाही. कॅल्शियमची गाठ तुमच्या हाडात झाली आहे की तुम्ही त्यांना अधिक वाकवू शकत नाही. किंवा तुमचे हृदय इतक्या वाईट अवस्थेत आहे की डॉक्टर म्हणतात की कदाचित तुम्ही कोणत्याही मिनिटात जाल.
Great bunch of the people with cancer and TB, maybe the last hope you've got. And it seems like that the doctor has turned you down. Yet to be in the presence and recognition of the presence of Jesus Christ brings hopes again.
Oh, आणि कित्येक लोकांचे समूह कर्करोग आणि क्षयरोगाने पीडित, कदाचित तुमच्याकडे शेवटची आशा असेल आणि असे भासते जणू काय डॉक्टरने तुम्हाला निराश केले आहे. तरीही येशू ख्रिस्ताची उपस्थिती आणि उपस्थितीची ओळख पुन्हा आशा आणते.
Somebody can even name it to you. Maybe you've never heard of it before. Well, let somebody say, I know where there is a church. They believe in God. And they pray for the sick. Quickly. Now you're ready to die. See, new hopes spring up. It always does.
कोणीतरी तुम्हाला त्याचे नाव सांगेल. कदाचित तुम्ही त्याच्याविषयी कधीच ऐकले नसेल. परंतु कोणीतरी सांगते, मला एक मंडळी ठाऊक आहे, ते देवावर विश्वास ठेवतात आणि ते आजारांसाठी प्रार्थना करतात. आता घाई करा, तुम्ही मरणासाठी तयार आहात. पहा, नवीन आशा उत्पन्न झाली. ते असेच करते.
That dark hour, that's usually when somebody says something about it. Tell you about Jesus. His presence brought new hopes.
त्या काळोख्या समयात ते सहसा जेव्हा कोणीतरी काहीतरी त्याविषयी सांगते, तुम्हाला येशूविषयी सांगते, त्याची उपस्थिती नवीन आशा आणते.
May it do the same thing tonight, like it did last night, when we see that vindicated word beyond any shadow of doubt that's been made manifest and proved that Jesus that lived 1900 years ago, died on Calvary, rose up on the third day and appeared to those disciples and opened their eyes and made this promise of the day is right here tonight in our presence now. It's bound to bring hopes to people. New hopes flash up.
आज रात्रीही तशीच गोष्ट होवो जशी ती मागील रात्री झाली, जेव्हा आपण ते प्रकट झालेले वचन कुठल्याही संशयाचे छायेपलीकडे जाऊन पाहिले, ते प्रकट केले आणि सिद्ध केली की तो येशू जो 1900 वर्षा अगोदर जिवंत होता, जो कलवरीवर मेला, तिसऱ्या दिवशी उठला आणि शिष्यांना प्रकट झाला आणि त्यांचे डोळे उघडले आणि या दिवसासाठी अभिवचन दिले, तो येथे या रात्री आपल्यामध्ये आता उपस्थित आहे. तो लोकांना आशा आणतो. नवीन आशा अचानक चमकतात.
Maybe somebody said the church has been kind of dry for a while. We haven't had any good fresh water for a few months. We haven't had a revival. Looks like everybody's so stagnant. Or something other, we just go to church and sing a hymn and hear a few messages and go back.
कदाचित कोणी म्हणेल, ही मंडळी काही वेळेसाठी शुष्क प्रकारची झाली आहे. आपल्याला काही महिन्याकरिता चांगले ताजे पाणी मिळाले नसेल. आपल्याला संजीवन मिळाले नसेल. प्रत्येकजण इतका मंद दिसत आहे. किंवा कोणीतरी दुसरा, आपण फक्त चर्चला जातो आणि स्तोत्र गातो आणि काही संदेश ऐकतो आणि परत जातो.
But all of a sudden then when we begin to get dry, then Jesus comes on the scene, freshens us up, brings something new to us. He's always there to do that. New hopes comes when Jesus comes in, his presence brings new hope.
परंतु अचानक तेव्हा जेव्हा आपण कोरडे होयची सुरुवात होते, तेव्हा येशू दृश्यात येतो, आपल्याला ताजेतवाने करतो, आपल्यासाठी नवीन काहीतरी आणतो. तो ते करण्यासाठी सदैव तेथे आहे. नवीन आशा येते जेव्हा येशू आत येतो. त्याची उपस्थिती नवीन आशा आणते.
She knew that he was that manifested word of God. She had seen that age. If she wouldn't, she'd still been Orthodox. She still belonged to the church, but she'd seen that promised word. She'd seen that promised word manifested by him. And she knew that he was that living word.
तिला माहित होते की तो देवाचे प्रकट झालेले वचन आहे. तिने ते युग पाहिले होते आणि जर ती तशी नसती तर ती अजूनही सनातनी असती. ती चर्चला जडून राहिली असती. परंतु तिने ते अभिवचन दिलेले वचन पाहिले होते. तिने ते अभिवचन दिलेले वचन त्याच्याद्वारे प्रकट होताना पाहिले होते आणि तिला माहित होते की तो जिवंत वचन होता.
And when she heard about it, she didn't care how many criticized her or what else. She took out for him just as hard as she could go. See, she knew he was that manifested word.
आणि जेव्हा तिने त्याच्याविषयी ऐकले तिने याकडे लक्ष दिले नाही की किती जण तिच्यावर टीका करतील. आणखी काय, ती त्याच्यासाठी होईल तितक्या त्वरित बाहेर आली. समजले, तिला ठाऊक होते की तो प्रकट झालेले वचन होता.
No doubt what she read of the story of Elijah in his days. Now he was God's manifested word in that day. He was a prophet. And the word of the Lord comes to the prophet.
नी संशय, परंतु तिने त्याच्या दिवसातील एलियाची गोष्ट वाचली होती. आता तो त्या दिवसांतील परमेश्वराचे प्रकट झालेले वचन होता. तो एक संदेष्टा होता आणि देवाचे वचन संदेष्ट्यांकडे येते.
And there was a woman in there who had a little baby that had been given to her by a blessing that the prophet had blessed her by. And she had the child.
आणि तेथे एक स्त्री होती. तिला एक लहान मूल होते जे तिला त्या संदेष्टाच्या आशीर्वादाने देण्यात आले होते. की त्या संदेष्टाने तिला आशीर्वादित केले होते आणि तिला ते मूल झाले होते.
One day about 11 o'clock he must have had a sunstroke. He's out in the field with his father. The Bible doesn't say it was sunstroke, but he began to cry, my head, about 11 o'clock in the day.
एके दिवशी सुमारे 11 वाजता त्याला उष्माघात झाला असेल. तो त्याच्या वडिलांबरोबर शेतात होता. बायबल सांगत नाही की तो होता, ते सांगते की तो उष्माघात होता. परंतु तो रडू लागला, माझे डोके, माझे डोके. सुमारे दिवसा 11 वाजता.
And he had a servant. The father did it, take him to the house. He laid on his mother's lap till about noon, got sicker and sicker, and finally died.
आणि त्याच्याकडे एक चाकर होता. वडिलांनी त्याला घराकडे आणले. तो दुपारपर्यंत त्याच्या आईच्या मांडीवर होता. अधिक आजारी झाला आणि शेवटी मेला.
And now, instead of going in despair, all the neighbors come in screaming and going on, but that steady mother, her baby was dead. She took it up in that little room that she'd provided for the prophet and laid it up on his bed like that. And she said to the servant, saddle me a mule and you ride straight and don't you stop unless I tell you to. Oh, my. That's it.
आणि आता निराशेत जाण्याऐवजी सर्व शेजारी आत आली, हुरडू लागले आणि असे चालले होते. परंतु ती दृढ आई, तिचे मूल मेले होते. तिने ते वर त्या लहान खोलीत नेले जी तिने त्या संदेष्टासाठी दिली होती आणि त्याला त्याच्या बिछाण्यावर अशा प्रकारे ठेवले. आणि ती नोकराला म्हणाली, गाढवावर खोगीर घालून ती बसली आणि तू हे एकसारखे हाकीत नाही. मी सांगितल्या वाचून ते हाकण्याची सोडू नको. ओ माझ्या देवा, ते तसेच आहे. आमच्याकडे वादविवाद व अनावश्यक बडबडीसाठी वेळ नाहीये. हे त्या दिवशी होऊन चुकले. आपण पुढे जाऊया, आम्हाला तेथे गेले पाहिजे, आमची गरज आहे.
And so he said, you go forward, don't you slack your riding unless I command you to. And they went to, they got to Elijah.
आणि म्हणून त्याने म्हटले, तुम्ही पुढे जात जा आणि तुला आज्ञा मिळत नाही तोवर तू स्वार होणे थांबू नको. आणि ते निघून गेले जोपर्यंत त्यांना एलिया भेटत नाही.
Elijah being a man of God, not like Christ. Christ knew all things because he was God. Elijah was a portion of God. That was Christ in Elijah. And that was the message of the hour. For the word of the Lord for that hour was with that prophet.
Elijah हा तर देवाचा एक मनुष्य होता, ख्रिस्तन होता. ख्रिस्ताला सर्व काही ठाऊक होते कारण तो देव होता. एलिया तर त्या देवामधील एक भाग होता. म्हणजे एलियामध्ये ख्रिस्त होता आणि तोच त्या वेळेचा संदेश होता. कारण प्रभूचे वचन त्या काळासाठी संदेष्टांबरोबर होते.
Jesus was the fullness of all those prophets. Every one of them only manifested him. That's all. All the way from Joseph, from 30 pieces of silver. Everywhere he portrayed Christ, so did Moses.
येशू हा सर्व संदेष्टांची पूर्णता होता. प्रत्येक जणांनी फक्त त्याला प्रकट केले होते. हेच सर्व होते. योसेफापासून तर पुढे, म्हणजे चांदीच्या 30 शिक्क्यांपासून, सर्वत्र तो ख्रिस्ताला दर्शवित होता. तसाच मोशेही.
David sitting as a rejected king upon the hill, weeping because he was rejected. 800 years after that, the son of David sat on the hill. That was the spirit of Christ in David there. And he cried, he's both root and offspring of David.
David एक नाकारला गेलेला राजा त्या टेकडीवर मावळलेला होता. रडत होता कारण त्याला नाकारले गेलेले. 800 वर्षानंतर दाविदाचा पुत्र टेकडीवर होता. तो त्या दाविदामध्ये ख्रिस्ताचा आत्मा होता. बाप रे, तो दाविदाचा अंकुर आणि मूळ दोन्ही होता.
And so he sat upon the hill weeping as a rejected king. Jerusalem, Jerusalem, how often I have heard you as a hymn would have heard. What was it? Was Christ back there?
आणि म्हणून तो टेकडीवर उभारला होता, रडत होता, नाकारलेला राजा. येरुशलमे, येरुशलमे, कितीदा तरी माझी इच्छा होती की तुला पंखाखाली घ्यावी. जशी कोंबडी आपल्या पिलांना एकवट करीते, ते काय होते? तो मागेच ख्रिस्त होता तेथे.
Was Christ crying when David wrote the hymn, My God, why hast thou forsaken me? All my bones they stare at me, they pierce my feet and my hands, they parted my garments among them, they cast lots for my vesture. That was Christ speaking in David.
तो ख्रिस्त रडत होता जेव्हा दाविदाने स्तोत्र लिहिले, माझ्या देवा तू माझा त्याग का केलास? माझ्याकडे ते टक लावतात व माझी सर्व हाडे मोजतात. त्यांनी माझे पाय व हात विंधिले आहेत. ते माझी वस्त्रे त्यांच्यात वाटतात. ते माझ्या झग्यावर चिठ्ठ्या टाकतात. तो ख्रिस्त बोलत होता दाविदामधून. हे खरे आहे.
He was a manifestation of the word. Christ come to fulfill them things that had been spoken by the prophets, because the word was with the prophets.
तो वचनाचे प्रकटीकरण होता. ख्रिस्त त्या गोष्टी पूर्ण करण्यासाठी आला ज्या संदेष्ट्यांच्याद्वारे बोलण्यात आल्या, कारण वचन हे संदेष्ट्यांबरोबर होते.
He said that in the lesson last night, that he come to fulfill what the prophets had said about him, because they had the word. And Elijah was God's prophet, the word of that day.
गेल्या रात्री तो आपल्या धड्यात बोलला होता की संदेष्टांनी त्याच्याविषयी सांगितलेल्या गोष्टी तो पूर्ण करण्यासाठी येतो, कारण ते वचन होते. आणि एलिया हा देवाचा संदेष्टा होता, त्या दिवसाचा शब्द.
So, the Shunammite woman stayed with that prophet until he come and manifested the power of God and laid himself upon the baby and the baby come to life.
म्हणून ती शुनेमकरीन स्त्री संदेष्टाला धरून राहिली जिथपर्यंत तो येत नाही व देवाचे सामर्थ्य पूर्ण होत नाही. आणि त्याने स्वतः त्या मुलाच्या शरीरावर पाखर घातली आणि ते मूल परत जिवंत झाले.
Now Martha must have recognized this, although she'd been busy taking care of a house, dishwashing and so forth. But there she showed her color. She showed really what was in her.
आता मार्थेने हे ओळखले असेलच, जरी ती घर कामात फार गुंतलेली होती, भांडी धुणे आणि वगैरे, परंतु तेथे तिने आपला रंग दाखविला. तिने हे दाखवून दिले की तिच्यामध्ये काय आहे.
She went to get him immediately. If God was in Elijah, God had to be in Christ. Amen. Because he had proved that he was that person. Amen. How like that determination.
ती त्वरा करून त्याला घेण्यासाठी गेली. जर देव एलियामध्ये होता तर तो ख्रिस्तामध्येही असावा, कारण त्याने हे सिद्ध केले की तोच व्यक्ती होता. आमेन. मला ते आवडते, तो निर्धार.
She goes to him, she had to get to him. And she find out there, as she got to him and knew him, now remember, knew that he had never changed, that God never changes his program.
ती त्याच्याकडे गेली, तिला त्याला भेटाव्यास हवे. आणि तिला तो आढळला. जशी ती त्याला भेटली, आता लक्षात ठेवा, तिला हे माहीत होते की तो कधीच बदलला नाही, की तो देव आपल्या कार्याची रूपरेषा बदलत नाही.
If he was in Elijah and could raise the dead, he was in Christ and could raise the dead. No, he had not, because it's the same God. Amen. Neither has he changed yet. Amen. Just as much God tonight as he ever was. Amen. He's the same yesterday, today and forever. He changes not.
जर तो त्या एलियामध्ये होता आणि मृत्यांना जिवंत करू शकत होता तो ख्रिस्तात ही होता आणि मृत्यांना जिवंत करीत होता. जरी त्याने तसे केले नाही कारण तो तोच देव होता. तो कधीच अजून बदललेला नाही. तोच देव आज रात्री आहे. जसा तो अगोदर होता तो काल आज व युगानुयुग सारखाच आहे. तो बदलत नाही.
And he knew, she knew that it was in him. Watched just in a few minutes to prove it when she said something to him about her brother. And she said, Lord, I believe that you are.
आणि त्याला ठाऊक होते की तो त्याच्या मध्ये आहे. पहा, थोड्या वेळेतच हे आता सिद्ध होईल. जेव्हा तिने काहीतरी म्हटले आपल्या भावाविषयी आणि ती म्हणाली, प्रभू तू आहेस, मी विश्वास करते.
And he said, I am the resurrection and the life. Amen. Though he were dead, yet shall he live, and whosoever liveth and believeth in me shall never die.
आणि तो म्हणाला, मी पुनरुत्थान आणि जीवन आहे. जरी तो मेला असेल तरी तो जगेल. आणि जो जिवंत आहे आणि माझ्यावर विश्वास करतो तो कधीही मरणार नाही.
I am, that's I am was in the burning bush with Moses. I am the resurrection. I am the life. I was the wall. I am still he. He that believeth in me, though he were dead, yet shall he live. Whosoever liveth and believeth in me shall never die.
मी आहे तोच मी आहे जो जळत्या झुडपात होता मोशे बरोबर. मी पुनरुत्थान आहे, मी जीवन आहे, मीच भिंत आहे, मी अजूनही तोच आहे. मी पुनरुत्थान व जीवन आहे. जो माझ्यावर विश्वास ठेवतो तो जरी मेला असेल तरी तो जगेल. जो जिवंत आहे आणि माझ्यावर विश्वास ठेवतो तो कधीच मरणार नाही.
After this great assurance that she had that he was the promised word when he said being a prophet he could not lie, therefore he when he said I am the I am he that is the resurrection life.
या महान खात्रीनंतर जी तिला देण्यात आली की तो आश्वासनाचे अभिवचन होता. जेव्हा त्याने सांगितले एक संदेष्ट म्हणून तो खोटे बोलू शकत नाही. म्हणून तो जेव्हा म्हणतो मी तो आहे, मी तो आहे, तो पुनरुत्थान आणि जीवन आहे.
She said, I believe that you are the one, the Son of God, that was to come into the world. Although my brother's dead, laying out there in the grave, his body has decaying now, but even now, whatever you say, it'll come to pass.
ती म्हणाले, मी असा विश्वास धरला आहे की जो जगात येणारा देवाचा पुत्र तो तूच आहेस. जरी माझा भाऊ मेलेला आहे, त्या कबरेत पडून आहे, त्याचे शरीर आता कुजत आहे, परंतु आताही जे काही तू बोलशील ते घडू नये. खरे आहे. त्याने ते म्हणताना ती ऐकू इच्छित होती, आमेन. ओ मार्था, आज आम्ही कुठे आहोत? फक्त शब्द बोल, माझा दास जगेल. त्याला म्हणताना ऐकू इच्छित होती.
They might have come told her, he said, but here he was himself. Oh, God, open blinded eyes that they might be able to see when he in his presence speaks the word. Always is manifested.
ते ऐकून कदाचित म्हणाले असतील की त्याने हे सांगितले आहे, परंतु तेथे तो स्वतः होता. हे देवा, आंधळे डोळे तू उघड, यासाठी की त्यांना दिसावी. जेव्हा तो त्याच्या उपस्थितीत वचन बोलतो तेव्हा ते कायम प्रकट होतेच.
She said, whatever you ask God, God will give it to you. Just let me hear. She wanted to say the word. That's all she wanted to hear. Just get the word. That's all she needed was hear him say he'd do it.
ती म्हणाली, जे काही तू देवाजवळ मागशील देव ते तुला देईल. मला फक्त ऐकू दे. तिची इच्छा होती की त्याने शब्द बोलावा. हेच सर्व तिला ऐकायचे होते. फक्त वचन घ्या, तेच काय ते तिला हवे आहे. त्याचे ऐकू इच्छित होती की तो हे करील.
And he would have done it right then, but to see by the vision that the Father had showed him, he had to be standing by the grave.
आणि मग त्याने ते सर्व योग्य केलं असतं. परंतु आपण पाहिलं तर जो दृष्टांत पिता त्याला दाखवित असे त्याला त्या कबरेजवळ उभे राहावे लागे.
Oh, hold your faith. God's working everything right. It'll be all right. Just wait till she got to the grave.
बाप रे, विश्वासाला पकडून ठेवा. देव सर्व गोष्टीत योग्य कार्य करीतो. सर्व काही ठीक होईल. थोडे थांबा, तिला त्या कपरेजवळ येऊ द्या.
Notice, she could just get him to say it. Even when he was yet all hopes gone, all everything he was dead, rotting in the grave, but just hear him say it's all she wanted.
लक्ष द्या, ती त्याला ते सांगण्याकरिता भेटण्यास गेली. जरी तो अजूनही सर्व आशा समाप्त झाल्या, सर्व काही, तो मेला होता, कबरेत कुजत होता, परंतु त्याने फक्त बोलावे हेच तिला हवे होते.
Now, when he said, I am the resurrection life, she believed it. She believed it. Now notice, now she had to believe for the impossibles. When she heard him say, I am the resurrection life, though he were dead, yet shall he live, and whosoever liveth and believeth in me shall never die.
आता जेव्हा तो म्हणाला, मी पुनरुत्थान आणि जीवन आहे, तिने विश्वास केला, तिने विश्वास ठेवला. आता लक्ष द्या, आता तिला अशक्य गोष्टींविषयी विश्वास करावा लागला. जेव्हा तिने त्याला बोलताना ऐकले, मी पुनरुत्थान व जीवन आहे, जरी तो मेला असला तरी तो जगेल, आणि जो जगतो आणि माझ्यावर विश्वास करतो तो कधीही मरणारच नाही.
Said, you believe this? And she said, yes, Lord, I believe it. I believe that you are the Son of God that was to come into the world. I like that.
म्हणाला, तू यावर विश्वास ठेवतेस का? आणि ती म्हणाली, हो प्रभू, मी त्यावर विश्वास ठेवते. मी विश्वास करते की तू देवाचा पुत्र आहेस जो जगात येणार होता. मला ते आवडते.
I like that. I've said this before. It might stand again now. I was talking to a woman not long ago, at a certain church that I mentioned a while ago, that doesn't believe that he was God, his deity, he was just a prophet, an ordinary man.
मला ते आवडते. मी हे अगोदर सांगितले आहे, ते आता कदाचित पुन्हा सांगेन. फार काळ झाला नाही, मी एका स्त्रीशी बोलत होतो. ते एक होते ज्याचा उल्लेख मी काही वेळा अगोदर केला, जे तो देव आहे त्याचे देवपण यावर विश्वास ठेवित नाहीत. तो फक्त एक संदेष्टा होता, एक सामान्य मनुष्य.
He was that, truly. He was that plus God. See, he was the manifestation. Jesus is the body, the boy, the man. God was what dwelt in him. God was in him. He was a God-man. He was a man, yet he was a God manifested in flesh.
खरेच तो ते होता, तो तेही होता, अधिक देव होता. समजले? तो प्रकटीकरण होता. येशू हे शरीर आहे, एक मुलगा, एक मनुष्य, देव म्हणजे जो त्याच्यात वास करीत होता, देव त्याच्या मध्ये होता. तो देव मनुष्य होता, तो एक मनुष्य होता, तरीही तो देहात प्रकट झालेला देव होता.
When we see Jesus, we see God. That's what he said. When you see the Father, see me, you see the Father, because he was a reflection, because he was the Word. Yes. Amen. That was in the beginning. Amen.
जेव्हा आपण येशूला पाहतो, आपण देवाला पाहतो. तेच तो म्हणाला, जेव्हा तुम्ही पित्याला पाहता, मला पाहता. तुम्ही पित्याला पाहता कारण तो प्रतिबिंब होता, कारण तो वचन होता. आमेन. ते प्रारंभी होते. आमेन.
He called the prophets God. Do you know that? He said, you call them God, who the word of God come to you. How do you condemn me when I say I'm the Son of God? Because the same word said it would be there, and there's the word made manifest again. And still, they wouldn't believe it.
त्याने संदेष्टांना देव म्हटले. तुम्हाला ते माहित आहे का? तो म्हणाला, तुम्ही त्यांना देव म्हटले ज्यांच्याकडे देवाचे वचन येते. तुम्ही मला दोष कसे देऊ शकता जेव्हा मी म्हणतो मी देवाचा पुत्र आहे? कारण तोच शब्द म्हणाला, तो तेथे असेल आणि तेथे पुन्हा वचन प्रकट झाले, आणि तरीही त्यावर ते विश्वास ठेवणार नाहीत.
This woman said to me, I can prove. You said, I like to hear you preach, but there's one thing you do too much. So what's that? Said you brag too much on Jesus.
ही स्त्री मला म्हणाली, मी तुला सिद्ध करू शकते. म्हणाली, मला तू प्रचार करताना ऐकायला आवडते, परंतु तेथे एक गोष्ट आहे जी तू अति करतोस. अच्छा, ती काय आहे? म्हणाली, तू येशूवर फार फुशारकी मारतोस. मी म्हणालो, मी आशा करीतो की हेच सर्व आहे जे त्याच्याकडे माझ्या विरुद्ध असेल जेव्हा तो येईल. आणि ती म्हणाली, मी म्हणालो, मला वाटते तेच सर्व दोष तो माझ्यामध्ये शोधू शकतो. मी म्हणालो, जर माझ्याकडे 10,000 जिब्या असत्या तरी मी तो काय आहे हे पुरेसे बोलू शकत नाही. ओ माझ्या देवा.
She said, but you make him God. I said, he was. or if he was, he's the greatest deceiver the world ever had.
ती म्हणाली, परंतु तू तू त्याला देव केले आहेस. म्हणालो, तो होता किंवा जर तो नव्हता तो जगातील सर्वात मोठा फसविणारा होता.
She said he was a prophet. I said he was a prophet. That's true. A God prophet. The fullness of the word. The prophet just had the word come to him. That's what made him a prophet. But he was the fullness of that word.
ती म्हणाली, तो एक संदेष्टा होता. मी म्हणालो, तो एक संदेष्टा होता हे खरे आहे. तो एक देव संदेष्टा, वचनाची पूर्णता. संदेष्ट्याकडे फक्त वचन येते, तेच त्याला संदेष्टा बनवते. परंतु तो वचनाची पूर्णता होता.
And she said, I can prove. She said, you make him divine. I said, he was divine. She said, he can't be divine. I said, but he was.
आणि ती म्हणाली, मी तुला हे सिद्ध करू शकते. म्हणाली, तू त्याला दैवी बनवतोस. मी म्हणालो, तो दैवी होता. आणि ती म्हणाली, तो दैवी असू शकत नाही. मी म्हणालो, परंतु तो होता.
She said, you believe the Bible? I said, I do. She said, I'll prove to you by your own Bible that he wasn't divine. I said, do it. If the Bible says so, then I believe it, because I believe the word is right.
ती म्हणाली, तू म्हणतोस तू बायबलवर विश्वास ठेवतो. मी म्हणालो, मी ठेवतो. ती म्हणाली, मी तुला तुझ्या स्वतःच्या बायबलवरून सिद्ध करून दाखवीन की तो दैवी नव्हता. मी म्हणालो, तसे कर. जर बायबल तसे सांगते तर मी त्यावर विश्वास ठेवीन, कारण मी विश्वास करीतो वचन खरे आहे.
She said, on the road from down to Lazarus' grave, you remember that in St. John 11? I said, I certainly do, madam.
ती म्हणाली, लाजराच्या कबरेच्या रस्त्यावर तुला संत जॉन 11 मध्ये लक्षात आहे का? मी म्हणालो, मला निश्चितच लक्षात आहे बाई.
Said, well, now on the road down he cried. The Bible said he wept. I said, certainly the Bible said he wept. So how could he be divine and weep? I said, he was human. Human and divine.
म्हणाली, आता त्या रस्त्यावर तो रडला. बायबल सांगते तो रडला. मी म्हणालो, निश्चितच बायबल सांगते तो रडला. म्हणाली, तो दैवी कसा असू शकतो आणि रडू शकतो? मी म्हणालो, तो मनुष्य होता. मनुष्य आणि दैवी?
I said, yes, lady, you failed to see. He was a man going along there crying with those that were crying. That's right. Grieving with those who grieved. He was a man. But when he straightened his little frail body up and said, Lazarus, come forth! And a man had been dead 4 days, stood on his feet. That took more than a man. That was God in the man. Who can raise the dead but God? He is the resurrection and the life.
मी म्हणालो, होय बाई, तू ते समजत नाहीस. तो तेथे जात असता एक मनुष्य होता. जे रडत होते त्यांच्या बरोबर तो रडला, ते बरोबर आहे. जे शोक करीत होते त्यांच्यासह शोक करीत होता. तो मनुष्य होता. परंतु जेव्हा त्याने त्याचे लहान अशक्त शरीर सरळ केले आणि म्हणाला, लाजरा बाहेर ये, आणि तो मनुष्य जो 4 दिवस मृत होता त्याच्या पायावर उभा राहिला, तेव्हा तो मनुष्यांपेक्षा अधिक होता. तो देव मनुष्यात होता. मेलेल्याला कोण उठू शकते परंतु देव? तो पुनरुत्थान व जीवन आहे, ते बरोबर आहे.
That night out on the sea, when he was out there tired, laying in the back of the boat, where 10,000 devils swore they'd drown him that night, and that little old boat flopping around like a bottle stopper out there on a stormy sea, and devils thought, we got him now, he's asleep, we'll sink the whole bunch.
त्या रात्री समुद्रावर जेव्हा तो तेथे बाहेर होता, थकलेला, नावेच्या मागे पडला होता, जेथे 10,000 भूतांनी शपथ वाहिली ते त्याला त्या रात्री बुडवणार, आणि ती लहान जुनी नाव बाटलीच्या बुचांसारखी वादळी समुद्रावर आपटत होती. भूतांनी विचार केला, आता आपल्याला तो मिळाला आहे, तो गाढ झोपला आहे, आपण या संपूर्ण समूहाला बुडवूया.
Oh, he was a man tired, but when once aroused, he stood his foot up on the rail and looked up and said, peace be still, and the winds and the waves obeyed him. That was more.
Oh, तो एक मनुष्य होता, थकलेला. परंतु जेव्हा तो उठला, त्याने त्याचा पाय खेचाव्याच्या दोरावर ठेवून उभा राहिला आणि वर पाहून म्हणाला, शांत, स्थिर हो. आणि वारा आणि लाटा त्याची आज्ञा पाळतात. तो मनुष्यांपेक्षा अधिक होता.
He was a man when he was hungry, come down off the mountain, look for a piece of bread or something to eat or a fig off of a tree. But when he took 5 biscuits and 2 fishes and fed 5,000, that was God in that man.
जेव्हा त्याला भूक लागली होती तो एक मनुष्य होता. डोंगरावरून खाली आला, खाण्यास की एक भाकरीचा तुकडा किंवा काहीतरी शोधत होता, किंवा झाडाचे अंजीर शोधत होता. परंतु जेव्हा त्याने 5 भाकरी आणि 2 मासे घेतले आणि 5,000 भोजन दिले. तो देव त्या मनुष्यात होता ते बरोबर आहे. ओ प्रत्येक मनुष्य, सर्व कवी त्यावर विश्वास ठेवतात. आश्चर्य नाही, एकाने लिहिले, जिवंत असता त्याने माझ्यावर प्रेम केले आणि मरणाद्वारे त्याने मला तारले. गाडण्याने त्याने माझी पापे दूर वाहून नेली. उठण्याने त्याने मला सर्वकालासाठी न्याय ठरविले. कोण्या एके दिवशी तो येत आहे. ओ महिमायुक्त दिवस.
Eddie Pruitt, who his songs would not sell, one day it staggered under the impact of the Holy Spirit, grabbed the pen, he wrote the inauguration song when he wrote, All hail the power of Jesus' name, let angels prostrate fall, bring forth the royal diadem, crown him Lord of all. Certainly, that's what we believe he was. Yes, sir.
Eddie Perrenot, जो त्याची गाणे विकणार नाही, एके दिवशी पवित्र आत्म्याच्या प्रभावाखाली भरलेला असता पेन पकडला. त्याने आपल्या सर्व गीतांतील पहिले गीत लिहिले. जेव्हा त्याने लिहिले, येशूच्या नावाच्या सामर्थ्याचा जय जयकार होवो, देवदूत दंडवत प्रणाम करो, राजाचा मुकुट पुढे आणा, सर्वाच्या प्रभूला मुकुट घाला, हालेलुया, निश्चितच तोच आपण विश्वास करीतो की तो होता. होय महाशय.
She's got to believe for the impossibles now, to the modern thinking of that day. So do you have to believe for the impossible to see new life, to see something happen.
Tila ata ya ashakya goshtinvar, ya adhunik vicharancha divsat vishwas thevava lagel. Manun tula ya ashakya goshtinvar, navin jivan pahanyasathi, kahitari ghadtana pahanyasathi, vishwas thevava lagel.
But if he recognized, she recognized him to be the Word, then the impossibles can take place because he is a creator and will stand by everything he said. And all things are possible to them that can believe. That's his word.
परंतु जर त्याने ओळखले, तिने त्याला वचन म्हणून ओळखले, तर अशक्य गोष्टी घडू शकतात, कारण तो निर्माण करता आहे आणि त्याने सांगितलेल्या सर्व गोष्टींसाठी तो उभा राहील आणि विश्वासणाऱ्यांसाठी सर्व गोष्टी शक्य आहेत. ते त्याचे वचन आहे.
But the impossibles are made manifested when God is stuck in his word. Yes, sir. When God's stuck in his word, the impossibles are made manifest. When God says it'll be, then you take that word and watch what the impossibles happen. It certainly will.
परंतु अशक्य गोष्टी प्रकट केल्या गेल्या जेव्हा देवाने त्याचे वचन घेतले. होय महाशय, जेव्हा देव त्याचे वचन घेतो, अशक्य गोष्टी प्रकट केल्या जातात. जे देव सांगतो ते होणार, तेव्हा तुम्ही ते वचन घ्या आणि पहा काय अशक्य गोष्टी घडतात, ते निश्चितच होणार. परंतु लक्ष द्या, तरीही त्या सर्वात ती म्हणाली, आता देखील प्रभू, तू जे देवाकडे मागशील ते देव करील. तिला माहीत आहे की ती फक्त ते वचन घेऊ शकते जे त्याच्याकडून येते. तेच सर्व तिने करण्याची गरज होती, ते वचन घ्यावे.
Yes, it was her darkest hour, and Jesus come along and called. Oh, what a thing they saw, a resurrection.
होय, तो तिचा सर्वात अंधाराचा समय होता आणि येशू तिथे येतो आणि बोलावतो. ओ काय गोष्ट त्याने पाहिली, एक पुनरुत्थान.
Let's look at some more where the dark hours come. There was a man one time named Job, one of the oldest prophets in the Bible. He was a great man. He had loved the Lord, and he'd done all he knew how to do, and Satan desired to sift him.
आपण आणखी पाहूया जेथे अंधाराचा समय आला. एके काळी तेथे एक मनुष्य होता ज्याचे नाव इयोब होते. बायबल मधील सर्वात जुना संदेष्टा. तो एक महान मनुष्य होता. त्याचे प्रभूवर प्रेम होते आणि त्याने ते सर्व केले जे त्याला तसे करावे हे माहीत होते आणि सैतानाने त्याला चाळावे अशी इच्छा केली.
So he said to God one day, yeah, God said to him, brother, where have you been? Satan said, oh, walking to and fro and up and down on the earth. Said, have you considered my servant Job? There's none like him in the earth. He's a perfect man.
म्हणून तो एके दिवशी देवाला म्हणाला, होय, अधिक खरे म्हणजे देवाने त्याला म्हटले, सैताना, तू कुठून आलास? तो म्हणाला, ओ, पृथ्वीवर इकडे तिकडे हिंडून आलो आहे. त्याने विचारले, माझा सेवक योब याच्याकडे तुझे लक्ष गेले होते काय? भूतलावर त्याच्या तोडीचा दुसरा कोणी नाही, तो परिपूर्ण मनुष्य आहे.
Oh, I said, sure, you give him everything, do everything for him. Certainly, he's a great man. But let me have him one time. I'll change the tune. I'll make him curse you to your face. He said, you can't do it. That's his confidence in a believer.
Oh, तो म्हणाला निश्चितच तू त्याला सर्व गोष्टी दिल्या आहेत, त्याच्यासाठी सर्व गोष्टी केल्या आहेत. निश्चितच तो एक महान मनुष्य आहे, परंतु त्याला एकदा माझ्या हाती दे, मी त्याची चाल बदलीन. मी त्याला तुला तुझ्या तोंडावर शाप देण्यास लावीन. तो म्हणाला तू ते करू शकत नाही. हा त्याचा विश्वासणाऱ्यावर असलेला भरोसा आहे.
He's infinite, he's eternal, he knows the end from the beginning. He knows Satan couldn't do it, for he is the word. He knew what Job would do.
का? तो असीमित आहे, तो सार्वकालिक आहे, त्याला सुरुवातीपासून शेवट माहित आहे. त्याला माहित आहे सैतान ते करू शकत नाही, कारण तो वचन आहे. त्याला माहित आहे की योब काय करील.
I remember Job, he broke him out in boils. Killed his children, took everything he's had, his health was gone, even his comforters came and they couldn't do nothing but just accuse him of being a secret sinner.
आता लक्ष द्या, इयोब त्याने त्याला गळवांनी पिडीली, त्याच्या मुलांना मारले, त्याचे जे सर्व होते ते घेतले, त्याचे आरोग्य नष्ट झाले, अगदी त्याचे सांत्वन करणारे आले आणि ते काहीच करू शकले नाही, परंतु फक्त त्याला तो गुप्त पापी असल्याचा दोष लावला.
And old Job got in such a place until he got so distressed. You have to get in distress first. You have to get to a time where you're in the wrong.
आणि वृद्ध योब अशा स्थितीत पोहोचला की त्याला खूप त्रास झाला. तुम्हाला प्रथम त्रास झाला पाहिजे. तुम्ही अशा समयात आले पाहिजे जेथे तुम्ही आयुष्याच्या शेवटी असता.
Job got into the end of the room when he said, "Cursed be the day that I was born. May the sun not even shine, and may the moon not shine with the night. May the name never be called." And in that distress, then Jesus came along.
Job रस्त्याच्या शेवटी पोहोचला जेव्हा तो म्हणाला माझा जन्म झाला तो दिवस शापित असो, प्रकाश न पडो आणि रात्री चंद्र न प्रकाशो, माझे नाव कधीच न निघो. आणि त्या त्रासात तेव्हा येशू बरोबर आला.
He looked down and said, I see a flower die, it rises again in the spring. If a tree blows down, it comes up again through the scent of water.
त्याने खाली पाहिले आणि तो म्हणाला मी एक मनुष्य पाहिला, फूल मरते आणि वसंत ऋतूत पुन्हा उठते. जर एखादे झाड खाली पडले ते पुन्हा पाण्याच्या छिडकाव्याने वर येते.
You see all bodily life living again, but said a man lay down. He giveth up the ghost. Where is he? He knew he was an old man.
त्याने पाहिले सर्व वनस्पतीत पुन्हा जीवन येते, परंतु म्हणाला मनुष्य खाली पडला, तो आत्मा सोडतो, तो कुठे आहे? त्याला माहित होते तो एक वृद्ध मनुष्य होता.
He said his sons come to mourn over him and he perceived it not. Oh, that thou would hide me in the grave and keep me in the secret place that thy wrath be past. Point me a time and set me a time.
तो म्हणाला त्याचे पुत्र त्याविषयी शोक करण्यास आले आणि त्यांना ते समजले नाही. ओ, तू मला कबरेत लपवशील आणि गुप्त जागी मला ठेवशील, तुझा क्रोध टळून जाईपर्यंत माझ्यासाठी एक समय नियुक्त कर आणि एक समय माझ्यासाठी ठेव. आणि असेच बोलत होता, तो त्याच्या त्रासाच्या टोकास होता. काय होईल?
The leaves live, come back in the trees, the flowers come back again, everything else come up, but a man layeth down, he giveth up the ghost. He was in distress, he didn't know what could happen to him, and him at that age, when he did, then Jesus came along, God poured his head towards the sky, and he saw Jesus coming in the last days.
पाने जगतात, झाडास पुन्हा येतात, फुले पुन्हा येतात, सर्व गोष्टी वर येतात, परंतु मनुष्य खाली पडतो आणि आत्मा सोडतो. तो दुःखात होता, त्याला माहित नव्हते की त्याचे काय होणार आणि त्याच्या या वयात काय होणार. जेव्हा तो करतो तेव्हा येशू बरोबर येतो. देव त्याचे डोके आकाशाकडे करतो आणि तो येशूला अंतिम दिवसात येताना पाहतो.
That darkest of hour when his wife said, curse God and die the death. Yet he said, woman, thou speakest like a foolish woman. The Lord gave and the Lord taken away. Blessed be the name of the Lord.
तो अंधकाराचा समय जेव्हा त्याची पत्नी म्हणते देवाला शाप द्या आणि मरून जा, तरी तो म्हणतो स्त्रीये तू मूर्ख स्त्रीसारखी बोलतेस, परमेश्वराने दिले आणि परमेश्वराने नेले, धन्य परमेश्वराचे नाव.
Even his wife turned him down, his church turned him down, everybody turned him down. That dark hour where he didn't know where he was going from there, Jesus came along.
त्याच्या पत्नीनेही त्याला खाली केले, त्याच्या मंडळीनेही त्याला खाली केले, सर्व जणांनी त्याला खाली केले. त्या अंधकाराच्या समयात जेव्हा त्याला माहीत नव्हते तो तेथून कुठे जात आहे, येशू बरोबर आला.
Then he screamed out, I know my Redeemer liveth. And at the last days he'll stand up on the earth and though at the skin worms destroys this body, yet in my flesh shall I see God whom I shall see. In his darkest hour, then Jesus come along. Yes, sir.
तेव्हा तो किंचाळला, मला तर ठाऊक आहे की माझा उद्धारक जिवंत आहे आणि तो अंती पृथ्वीवर उभा राहील आणि ही माझी त्वचा छिन्न विछिन्न होऊन नष्ट झाली तरी मी देवाला देहासहित पाहिन, त्याला मी स्वतः पाहिन. त्याच्या अंधकाराच्या समयात तेव्हा येशू बरोबर आला. होय महाशय.
Moses, for Moses the darkest hour come for him in Israel. He was right in the line of duty, met God up there in the bush and said, I am the I am.
मोशेसाठी त्या अंधकाराच्या समयात इस्रायलात त्याच्यासाठी आला, तो बरोबर त्याच्या कर्तव्याच्या रेषेत होता. तेथे वर झुडपात देवाला भेटला आणि म्हणाला, मी आहे तो आहे.
He went out and fought through all kind of impersonations of Jabez and Jambres, trying to impersonate his work. All this he stood true to God. He finally got Israel to believe.
तो खाली गेला आणि तो सर्व प्रकारच्या यांडनेस आणि याब्रेनेसच्या जादू विरुद्ध लढला, जे त्याच्या कार्याची नक्कल करण्याचा प्रयत्न करीत होते. या सर्व समयी तो देवाशी खरेपणाने उभा राहिला. त्याने शेवटी इस्रायलास विश्वास करण्यास लावले.
Here he comes out of Egypt. Going up to the promised land where God said, you worship me on this mountain. That was the word of God.
आणि येथे तो मिस्रा बाहेर आला, वचन दत्त देशाकडे जात होता, जेथे देवाने म्हटले, तू या डोंगरावर माझी उपासना करशील. तो देवाचा शब्द होता.
Moses knew he had to go to that mountain. God said so. No Pharaoh can kill him. No devil can kill him. Nothing can kill him. He's coming to that mountain. I feel religious.
मोशेला ठाऊक होते की त्याला त्या डोंगरावर जावे लागणार. आमीन. देव तसे बोलला. कोणताही फारो त्याला मारू शकत नव्हता, कोणताही सैतान त्याला मारू शकत नाही, कोणीही त्याला मारू शकत नाही. तो त्या डोंगरापाशी येत आहे. आमीन. हालेलुया. मला धार्मिक असल्यासारखे वाटते.
He's going to that mountain. Sure, we are. Road to glory. Nothing's going to stop him. No, God's going to vindicate his word. I don't care what takes place. He's going to do it anyway.
तो त्या डोंगराकडे जात आहे. तसेच आपणही आपल्या गौरवाच्या मार्गावर आहोत. आपल्याला काहीच थांबू शकत नाही. नाही महाशय. देव त्याचे वचन सिद्ध करील. मी पर्वा करीत नाही की काय घडत आहे, तो ते कसेही करणार आहे. होय.
Yes. On his road, right in the path of duty, here he is hemmed in between the mountains. He listens and hears a roar behind him. What is it? Pharaoh's chariots for the thousands, coming armored with spears and things to ride him down and tramp him down. There's the Red Sea heading cut off.
तो त्याच्या मार्गावर बरोबर कर्तव्याच्या मार्गात. येथे त्याने डोंगराच्या मध्ये संशय व्यक्त करणारे उद्गार काढले. त्याने त्याच्या मागे गोंगाट ऐकला. तो काय होता? फारोचे रथ, हजारो सर्व घोडे, रथ स्वार यासह सर्व सैन्याने पाठलाग केला, त्याच्या पाठीस लागली आणि त्यांना खाली पाडण्यास आली. तेथे तांबडा समुद्र आला, त्याला कापून टाकले असते.
What did he do? He got distressed. The people all screaming, oh, we're in for it now. Pharaoh will kill us. The swords will be run through us. Our babies will die here in the wilderness. Moses cried out, oh, God! And then Jesus came on the scene.
त्याने काय केले? तो दुःखी झाला. सर्व लोक ओरडू लागले. आम्हाला आणले ते कशासाठी? फारो आम्हाला मारेल. त्याची तलवार आमच्यामधून जाईल. आमची लेकरे या रणात तेथे मरतील. मोशेने धावा केला, हे देवा. आणि तेव्हा येशू दृश्यात आला.
He was a pillar of fire. That's right. He come down and he hung between him and the danger. Hey man, he's our go-between. He's a stand-between. Amen. A mediator.
तो अग्निस्तंभ होता, ते बरोबर आहे. तो खाली आला आणि तो त्याच्या आणि संकटांच्या मध्ये वर होता. आमेन. तो आपल्यामध्ये चालणार आहे, तो मध्ये उभे राहणार आहे. आमेन. एक मध्यस्थ.
There he stood, standing there, darkness to the Egyptians, those who were coming to try to do something about it. He was light to them to walk by.
तेथे तो उभा राहिला, तेथे उभा होता मिस्र्यांसाठी अंधार, जे त्याविषयी काहीतरी प्रयत्न करण्यासाठी येत होते, तो त्यांच्यासाठी प्रकाश होता, त्यांना चालविण्यासाठी.
And in the morning when the wind started blowing real hard that night, then what did he do? He had come in the form of the pillar of fire. Remember, he's still that pillar of fire. Yes, sir, when he was on earth, he said, I come from God and I go to God.
नंतर सकाळी जेव्हा वारा जोराने वाहू लागला, त्या रात्री तेव्हा त्याने काय केले? तो अग्निस्तंभाच्या रूपात तेथे आला. लक्षात ठेवा, तो अजूनही तोच अग्निस्तंभ आहे. होय महाशय, जेव्हा तो पृथ्वीवर होता, त्याने म्हटले, मी देवापासून आलो आहे आणि मी देवाकडे जातो.
And after his death, burial, resurrection, ascension, St. Paul on his road down to Damascus, he was struck down by that pillar of fire.
आणि त्याचा मृत्यू, गाडले जाणे, पुनरुत्थान आणि स्वर्ग रोहणानंतर संत पॉल त्याच्या दिमिश्काच्या रस्त्यावर असताना तो अकस्मात त्या अग्निस्तंभाद्वारे तेथे आदळला.
Remember, he was a Hebrew. He would not have said this. He said, Lord, who are you? Capital L-O-R-D, Elohim. Who are you? The persecuted. He said, I'm Jesus. Amen.
आठवण ठेवा, तो एक इब्री होता. त्याने हे म्हटले नसते. तो म्हणाला, प्रभू तू कोण आहेस? मोठा L-O-R-D, Elohim. प्रभू तू कोण आहे ज्याचा मी छळ करतो? तो म्हणाला, मी येशू आहे. आमेन. हालेलुया. तोच सुरुवात आणि शेवट आहे. तो आजही सारखाच आहे. आणखी थोडा वेळ आणि जग मला आणखी पाहणार नाही, तरी तुम्ही मला पाहाल. मी तुम्हा बरोबर असेन, तुम्हा मध्ये असेन.
The same pillar of fire, the same God, doing the same thing with the same promise. Amen. Making his word manifested. I am the resurrection life. I'm he that was, he that is, and he that shall come. Yes, sir.
तोच अग्निस्तंभ, तो परमेश्वर त्याच गोष्टी करीत आहे, त्याच अभिवचनासह. आमेन. त्याचे वचन प्रकट करीत आहे, मीच पुनरुत्थान आणि जीवन आहे. मी तोच जो आहे, जो होता, जो आहे आणि जो येणार आहे. होय महाशय.
Your fathers eat men in the wilderness. He said they're everyone dead, but I am that I am.
होय, आपल्या पूर्वजांनी अरण्यात मांडणा खाला. त्याने म्हटले, ते प्रत्येक जण मेले, परंतु मी आहे तो आहे.
Moses in the burning bush, that was the I am. He's still the I am, not I was, I am. Present tense all time.
मोशे त्या जळत्या झुडपात, तो मी आहे, तो अजूनही तोच आहे. मी होतो नाही, मी आहे. सर्व समयी, वर्तमान काळ.
We find out here that Moses is back out into this corner and the Christ had come down. Now the Bible said that Moses esteemed the reproach of Christ greater riches than the treasures of Egypt.
आपण इथे पाहतो की मोशेला या कोपऱ्यात पाठिंबा मिळाला आणि ख्रिस्त खाली आला होता. आता आणि बायबल सांगते की मोशेने ख्रिस्ता प्रित्यर्थ विटंबना सोसणे ही मिसर देशातील धनसंचयापेक्षा अधिक मोठी संपत्ती आहे असे गणिले.
The reproach of Christ was an anointing, the logos that went out of God, the angel. Any Bible reader knows that angel was Christ.
ख्रिस्ता प्रित्यर्थ विटंबना, ख्रिस्त हा अभिषेक होता, लोगॉस जो देवापासून निघाला होता. दूत, कोणीही बायबल वाचणारा जाणतो की तो दूत ख्रिस्त होता.
And there he was in the wilderness and he came on the scene in the form that he was supposed to be manifested in. Glory to God! He comes today in the form, the same Christ manifested in.
आणि तेथे तो अरण्यात होता आणि तो त्या रूपात प्रकट झाला ज्यात तो प्रकट होणार होता. देवाचा महिमा असो, तो आजही त्या स्वरूपात येतो. तोच ख्रिस्त त्याला प्रकट करतो.
He told him he'd take him out. He was doing it. There he come to stand by his word to vindicate it. Then after he'd done come like he did to Martha, Then he called, he said, Moses, why are you crying to me? Speak to this people that you go far.
त्याने त्यांना म्हटले तो त्यांना बाहेर काढील. तो ते करीत होता. तेथे तो वचनाच्या बाजूने उभे राहण्यासाठी ते सिद्ध करण्यासाठी आला. नंतर तो आल्यावर जसे त्याने मार्थाबरोबर केले नंतर त्याने बोलावले. त्याने म्हटले मोशे तू माझा धावा करीत काय बसलास? या लोकांना सांग की पुढे चला.
That dark hour, the Red Sea opened up and they went across. On their journey to fulfill the word of God. Yes, at Moses' darkest hour, then Jesus come along. We've got time now and he called Moses.
त्या अंधकाराच्या समयात तांबडा समुद्र उघडला आणि ते पलीकडे त्याच्या मार्गावर देवाचे वचन पूर्ण करण्यासाठी गेले. हो, मोशेच्या अंधकाराच्या समयात तेव्हा येशू बरोबर आला. आता आपल्याकडे समय आहे आणि त्याने मोशेला बोलावले.
Want to draw your attention to another little man. His name is Jairus. There's so many of them in the world today. He was a secret believer.
आम्ही तुमचे लक्ष अजून एका लहान मनुष्याकडे खेचू इच्छितो. त्याचे नाव याईर होते. तेथे त्यांच्यासारखे आज जगात पुष्कळ आहेत. तो एक गुप्त विश्वासी होता.
He loved Jesus. He'd heard about him. He believed him. But you see, he had already joined himself to an organization.
त्याने येशूवर प्रेम केले. त्याने त्याच्याविषयी ऐकले होते. त्याने त्याच्यावर विश्वास ठेवला. परंतु तुम्हाला माहित आहे त्याने त्याला अगोदरच संघटनेशी जोडले होते. होय, तो बाहेर येऊ शकला नाही आणि त्याची कबुली देऊ शकला नाही. त्याने त्यावर विश्वास ठेवला परंतु तो त्याची कबुली देऊ शकला नाही. म्हणून तो अविश्वासणाऱ्याबरोबर सामील झाला.
But he really believed it, sure. But a man gets in that shape, sometime God brings him to this show. It's in distress. It's when we really show our colors, what we really are.
परंतु त्याने खरोखरीच त्यावर विश्वास ठेवला. तुम्हाला माहित आहे जेव्हा मनुष्य त्या स्वरूपात येतो कधीतरी देव त्याला कठीण संघर्षात आणतो. ते दुःख असते जेव्हा आपण वास्तवात आपले रंग दाखवतो आपण खरोखरी कोण आहोत.
So there was his already joined up to the unbelievers that he'd done went over and put his name on the book and so forth, and he was a priest, and so he just couldn't hardly make a confession because that was his meal ticket. So, but he still believed Jesus.
तर तेथे तो होता. तो अगोदरच अविश्वासणाऱ्यात सामील झाला होता आणि तो त्यांच्यात गेला होता आणि त्याचे नाव पुस्तकात लिहिले होते आणि तसेच काही. आणि तो एक याजक होता आणि म्हणून तो सहज कबुली देऊ शकत नव्हता कारण ते त्याचे भोजनाचे तिकीट होते. तरी परंतु तो अजूनही येशूवर विश्वास ठेवित होता.
One day his little girl got sick. Oh my, no doubt, a man like that would call the doctor, physician come, attended to the child, her fever got worse and worse. After a while she got so hot and everything, she finally got at the point of death.
एके दिवशी त्याची लहान मुलगी आजारी पडली. ओ माझ्या देवा, त्याने निसंशय मनुष्याने डॉक्टरला बोलावले असते. वैद्याला मुलाला तपासले. तिचा ताप अधिकच वाढत गेला आणि काही वेळानंतर ती इतकी गरम झाली आणि सर्व गोष्टी ती शेवटी मरणास टेकली.
He was in distress. He had to do something. He just didn't know what to do. Now, he thought if I could only find him wherever he is.
तो अतिशय दुःखात होता. त्याला काहीतरी करावे लागणार होते. त्याला अगदी काय करावे सुचत नव्हते. आता त्याने विचार केला जर मी फक्त त्याला शोधू शकलो जेथे तो आहे.
He never waited until it got night time, like Nicodemus did to have a private interview. Time was for action. The time had come for action and he must act then.
आता तो कधीच रात्र होईपर्यंत थांबला नाही. जसे निकेदमाने त्याची गुप्ततेत मुलाखत घेण्यासाठी केली. वेळ निर्णयाची होती. क्रिया करण्याची वेळ आली होती आणि तेव्हा त्याने क्रिया केली पाहिजे.
I think, brother, sister, the same is now. The time has come for action. Amen. The time has come to believe or don't believe.
Amen.
That separating line comes to every man and woman. It comes to every child.
आणि मला वाटते भावा बहिणींनो तसेच आताही आहे. कृती करण्याची वेळ आली आहे. समय आला आहे की विश्वास करा किंवा विश्वास करू नका. ती वेगळी होण्याची रेषा प्रत्येक पुरुष आणि स्त्रीकडे येते. ती प्रत्येक मुलाकडे येते.
Sometimes when you pass that line, there's only one thing left, that's judgment. When you pass between mercy and judgment, when you pass that line.
कधी कधी जेव्हा तुम्ही ती रेषा ओलांडता तेथे फक्त एक गोष्ट उरते, ती आहे न्याय. जेव्हा तुम्ही दया आणि न्याय यांच्या मधून जाता तेव्हा तुम्ही ती रेषा ओलांडता.
Remember, he got in distress. He didn't know what to do. There stood his priests, all the rabbis standing around him. The fellowship was with him. All down there watched his little girl die.
लक्षात असू द्या, तो दुःखात होता. त्याला काय करावे हे माहीत नव्हते. तेथे त्याचे याजक, सर्व रब्बी त्याच्या सभोवती उभे होते. सहभागिता त्याच्याबरोबर होती. तेथे खाली सर्व त्याची लहान मुलगी मरण पावताना पाहत होते.
The doctor standing on the outside with his hands folded, shaking his hands. I'll give every medicine I know. And still, see, it was Jesus working all the time. Jesus is doing this for a purpose to bring the color out of that little fellow.
Doctor बाहेरच्या बाजूला त्याचे हात बांधून त्याचे हात हलवित उभे आहेत. मला जे माहीत होते प्रत्येक औषध मी दिले आहे आणि अजूनही पाहिले. तेथे सर्व समयी येशू काम करीत होता. येशू हे एक उद्देशाने करीत होता की त्या लहान व्यक्तींतून रंग बाहेर आणावी. काही वेळानंतर मी त्याला त्याची लहान काळी टोपी जाऊन घेताना पाहिले आणि ती घेतली. त्याचा लहान याजकाचा कोट घेतला. तू कुठे जात आहेस? मी ऐकले आहे तो खाली नदीकडे आहे. मी त्याच्या मागे जात आहे. ओ माझ्या देवा, तो निघून गेला.
In the hour of distress, he had to make a decision that his child die, or he knew that was a manifestation of the word.
त्या दुःखाच्या समयात त्याला निर्णय घ्यावा लागला. त्याचे मूल मरू दे किंवा त्याला कळू दे, ते वचनाचे प्रकटीकरण आहे.
He was a priest and he had read the word, and he knew that that was God's manifestation. God was in Christ reconciling the world to himself.
तो एक याजक होता आणि त्याने वचन वाचले होते आणि त्याला माहीत होते की ते देवाचे प्रकटीकरण आहे. देव ख्रिस्तामध्ये जगाचा त्याच्याशी समेट करीत होता.
He knew that, and he was forced to the issue. He had to make a mistake. Let his child die or make his confession. When he got in that distress, it was about that time that Jesus came along.
त्याला ते माहीत होते आणि या विषयावर त्याच्यावर दबाव देण्यात आला. त्याला चूक करावी लागली होती. त्याचे मूल मरू द्यावे किंवा त्याची कबुली द्यावी. जेव्हा तो त्या दुःखात होता ती तीच वेळ होती की येशू तेथे आला.
He went to see him. He said, I'll go with you, whatever you say. And on the road here come a runner, the dark thing there, and made his confession. And he believed him. He done excommunicated himself and put himself in public eyes and that he was a believer on Jesus.
तो त्याला भेटण्यास गेला. तो म्हणाला, मी तू जे सांगशील तसे तुझ्याबरोबर येईन. आणि बाहेर मार्गावर तेथे एक व्यक्ती धावत आला. तेथे एक वाईट बातमी घेऊन त्याने कबुली दिली की तो त्याच्यावर विश्वास ठेवतो. त्याने त्याला स्वतःला तेव्हा सभा बहिष्कृत केले असते आणि त्याला स्वतःला लोकांसमोर उघड ठेवले की तो येशूवर विश्वास ठेवणारा आहे.
And here come a runner said, don't bother nobody because your girl's already died. She died yesterday. She's already dead. Don't fool with it no more.
आणि तेथे कोणी एक धावत आला म्हणाला, कोणाला श्रम देऊ नका कारण तुझी मुलगी मरण पावली आहे. ती काल मरण पावली. तिचा मृत्यू झाला आहे. त्यासाठी अधिक प्रयत्न करू नको.
And it was a little hard like to fail, but he looked to see those eyes of Jesus and said, didn't I say to you? Don't fear if you want to see the glory of God. What you scared about? I've already told you I would go.
आणि त्याच्या कोमल हृदयाला जणू काही धक्का बसला. परंतु त्याने पाहिले आणि ते येशूचे डोळे पाहिले. म्हणाला, मी तुला सांगितले ना की भिऊ नको. जर तू देवाचे गौरव पाहू इच्छितो तुला कसली भीती वाटते? मी तुला अगोदरच सांगितले आहे की मी जाईन.
He's already said he would come. He's already said he'd do this, and here he is doing it.
Amen.
He said he would rise on the scene in the last days and do these things as he did, as we read last night and talked. Here he is doing it. What are you scared about?
त्याने अगोदरच सांगितले आहे तो येईल. त्याने अगोदरच सांगितले तो हे करील आणि येथे तो ते करीत आहे. आमेन. त्याने म्हटले तो अंतिम दिवसात उभा राहील आणि या गोष्टी करील जसे त्याने केले. जसे आपण काल रात्री वाचले आणि त्याविषयी बोललो, येथे तो ते करीत आहे. तू कशाला भीत आहेस?
Remember, when he came and he called her from the dead. He came on the scene and called her from the dead.
लक्ष द्या, जेव्हा तो आला आणि त्याने तिला मिलेलांतून बोलावली, तो तेथे आला आणि तिला मरणांतून बोलावली.
O blind Bartimaeus, one time hit his darkest hour. Jesus is down there organizing a full gospel businessman's breakfast down there in Jericho. And he had Zacchaeus down there. He met him in a tree down the street. So when he wouldn't organize anything else, I'm sure. See?
वृद्ध आंधळा बर्थलमय एकदा अंधकाराच्या समयाने त्याच्यावर प्रहार केला. येशू तेथे खाली होता. तेथे यरिहोमध्ये एका फुल गॉस्पल बिझनेसमॅनसाठी न्याहारीची तयारी करीत होता आणि तेथे त्याच्याकडे जक्कय होता. तो त्याला झाडाखाली रस्त्यावर भेटला. बरे, तो दुसरे काही आयोजित करणार नाही, माझी खात्री आहे. समजले?
So then when he come down there and he had him, Zacchaeus, he went with him. Old blind Bartimaeus had been blind since his little boy. So he thought Jesus might come out that gate. He was waiting.
म्हणून तेव्हा जेव्हा तो तेथे खाली आला आणि त्याच्याकडे तो होता, जक्कय त्याच्याबरोबर गेला होता. वृद्ध आंधळा बर्थलमय हा लहानपणापासून आंधळा होता, म्हणून त्याला वाटले येशू कदाचित त्या फाटकापर्यंत येईल जेथे तो वाट पाहत होता.
Actually, he heard a lot of noise and everybody coming by, and he heard priests saying, Hey, you going up the hill there. We hear that you raised the dead. We got a whole graveyard full of them up here. If you be the Messiah, come up here and raise these dead. You know that same devil still lives?
Yeah.
In a form of religion, the same way.
काही वेळानंतर त्याने मोठा आवाज ऐकला आणि सर्वजण तेथून येत होती आणि त्याने याचकाला बोलताना ऐकले, हे, तू वर तेथे टेकडीवर जात आहेस. आम्ही ऐकले की तू मृताला उठवतोस. आपल्या तेथे मृतांनी पूर्ण भरलेली दफनभूमी आहे. जर तू मसीहा असशील तर तू मसीहा असशील तर येथे ये आणि या मेलेल्याला उठव. तुम्हाला ठाऊक आहे तोच सैतान आजही जिवंत आहे. पहा, धर्माच्या रूपात त्याच प्रकारे. समजले?
If you be the Messiah, you raise the dead. We got a graveyard full of them up here. Come. Oh, everybody screaming, one hollering Hosanna to the prophet, another hollering this, that, the other. Such a confusion.
जर तू मसीहा असशील, तू मेलेल्यांना उठव. आमच्याकडे दफनभूमी त्यांनी भरलेली आहे. ये. आणि सर्व जण ओरडत होते. एक म्हणत होता, संदेश त्याला हो जाणना. दुसरा हे आणि ते, किंवा दुसरे म्हणत होता असा गोंधळ.
This old blind man thought, oh, I missed him. He came out down there and I thought he'd come here. I've been put in the wrong place. And he got to screaming.
या वृद्ध आंधळ्या मनुष्याला वाटले, ओ, मी त्याला चुकविले. तो तेथे खाली आला आणि मला वाटते तो तेथे आला, मला चुकीच्या जागी ठेवण्यात आली आहे, आणि तो ओरडू लागला.
Thought if he is the word, he's God, he's got to be. So, oh, Jesus, thou son of David, have mercy on me. In that hour of distress, he called out.
त्याला वाटले, जर तो वचन आहे, तो परमेश्वर आहे, तो येथे आला पाहिजे. म्हणून ओ येशू दाविदाच्या पुत्रा, माझ्यावर दया करा. त्या दुःखाच्या समयात त्याने बोलावली.
Now Jesus, if you mark him here, was in Jericho, where they said he was sitting, he was 150 yards where Jesus was, with thousands of people rushing around him. He couldn't have heard that man's cry. No, but he felt it.
Amen.
He stopped.
आता येशू जर तुम्ही त्याचे अवलोकन केले, यरिहो येथे होता, जेथे ते म्हणाले तो बसला होता. जेथे येशू होता तेथून तो 150 यार्ड लांब होता. हजारो लोक त्याच्या सभोवती धावत होते. तो त्या माणसाची आरोळी ऐकू शकत नव्हता, नाही. परंतु त्याला त्याचा अनुभव झाला. तो थांबला. या एका रात्री मला प्रचार करायचा आहे आणि मग येशू थांबला. ओ. आणि तेव्हा येशू थांबला. ओ. परंतु जेव्हा येशू थांबला ते काय होते? त्याने त्याला बोलावले.
The master has come. Don't be weary, said the disciples. He called thee. He's calling you. Call him out from that crowd. He does the same thing now. Does it soak in?
गुरुजी आला आहे, धीर सोडू नको. शिष्याने सांगितले, त्याने तुला बोलावले आहे, तो तुला बोलावीत आहे. त्या गर्दींतून त्याला बाहेर बोलावले. याने आता हीच गोष्ट केली. तुम्ही ग्रहण करता काय? समजले?
The master has come and called for you, and he called him from blindness to light. And he calls for you. And when he called him, he gave him back his sight.
गुरुजी आले आहे आणि तुला बोलावीत आहेत आणि तो बोलावीत आहे आंधळेपणांतून प्रकाशाकडे, अंधारांतून प्रकाशाकडे. आणि त्याने त्याला बोलावले, मरणांतून जीवनात गेला. गुरुजी आले आहेत आणि त्याने तुला बोलावले आहे. आणि जेव्हा त्याने त्याला बोलावले, त्याने त्याला त्याची दृष्टी परत दिली.
A little woman with a blood issue one time up on the hill had spent all of her money with the doctors. She no doubt had sold the team, had sold the farm, had it mortgaged.
ती रक्तस्त्रावी स्त्री एकदा त्या टेकडीवर तिचे सर्व पैसे वैद्यावर खर्च केले होते. तिने निसंशय त्यांनी बैलाची जोडी विकली होती, त्यांनी शेत विकले होते, ते गहाण ठेवले होते.
They'd spent all they could with the physicians. None of them done her any good. She constantly got worse and worse. The blood wouldn't stop. Constantly on and on it went. She got deeper and deeper.
त्यांनी जवळ होते नव्हते सर्व वैद्यावर खर्च केले होते, तरी तिला काही गुण न येता तिचा रोग बळावला होता. रक्तस्त्राव थांबत नव्हता, सतत तो जात होता. ती गंभीर आणि गंभीर झाली होती.
And one day, while sitting there knitting up on the hill from where she lived, she looked down into the valley and she seen a boat come in. Everybody began to run, Hosanna to the prophet. She'd heard about him. Faith comes by hearing. Now she said, I'll go down and get a look at him.
आणि एके दिवशी जेव्हा तेथे वर त्या टेकडीवर जेथे ती राहत होती विनत बसली होती, तिने खाली दरीमध्ये पाहिले आणि तिने एक नाव आत येताना पाहिले. सर्वजण धावू लागले. संदेश त्याला हो जाणना. तिने त्याच्याविषयी ऐकले होते. विश्वास ऐकणाऱ्याद्वारे येतो. आता ती म्हणाली, मी खाली जाईन आणि त्याला पाहिन.
And when she walked down there and she first got a sight of the word of God manifested in flesh, there's something about his talk and his looks that she knew that was him. Yes, sir.
आणि जेव्हा ती खाली तेथे गेली आणि तिची दृष्टी प्रथम देवाचे वचन जे देहात प्रकट झाले होते त्यावर गेली, तेथे काहीतरी त्याच्या बोलण्यात आणि त्याच्या दिसण्यात होते की तिने ओळखले की तो तोच आहे. होय महाशय.
If I could only attract his attention some way, if I could only touch him in some manner, and she slipped through the crowd as she touched his garment.
जर कशा प्रकारे मी त्याचे लक्ष फक्त वेधून घेऊ शकेन, जर मी फक्त त्याला कसेही करून स्पर्श करीन. आणि ती गर्दीमधून सरकत गेली आणि ती त्याच्या कपड्याला शिवली.
I remember it wasn't her finger that it fell. No, sir, because the Palestinian garment hangs loose. And Peter said, everybody's touched. He said, but this is a different touch. I perceive that I have gotten weak.
आता लक्ष द्या, ते तिचे बोट नव्हते की त्याची त्याला जाणीव झाली. नाही महाशय, कारण पलिष्ठी वस्त्र सैल पायघोळ असत. पेत्राने म्हटले, सर्व जण तुला स्पर्श करीत आहेत. त्याने म्हटले, परंतु हा वेगळा स्पर्श आहे. मला समजते की मी अशक्त झालो आहे. येशू आला होता, तिचे पैसे संपले होते, सर्व काही संपले होते, परंतु त्या अंधकाराच्या समयात जेव्हा तिचा रक्तस्त्राव थांबला नव्हता आणि वैद्य तो थांबू शकत नव्हते, येशू आला आणि त्याने काय केले? त्याने तिला बोलावले. जिने हे केले होते तिला पहाव्यास त्याने सभोवार बघितले आणि तो म्हणाला, तुला रक्तस्त्राव होता परंतु तो थांबला आहे.
He's come and he called her back to health.
तो काल आज आणि गणिक सारखाच आहे. गुरुजी आला आहे आणि तो तुला बोलावीत आहे. तो आला आहे आणि त्याने बोलावले. त्याने तिला बोलावले, आरोग्य दिले.
The little woman at the well that we spoke of last night, all hopes is gone. Perhaps maybe her fifth husband had left her and she just took the sixth one that night and she was a little doubt about him.
ती विहिरी जवळील स्त्री ज्याविषयी मागील रात्री आपण बोललो, सर्व आशा संपल्या होत्या. कदाचित तिच्या पाचव्या पतीने तिला सोडले होते आणि तिने त्या रात्री सहावा नवरा घेतला होता आणि तिला त्याच्याविषयी जरा संशय होता.
Morally, she was gone. She wanted to be a real lady. No doubt she'd been reading the Bible. And she was going along there, going up about 11 o'clock. She couldn't come early in the morning when the righteous women come.
नैतिक दृष्ट्या तिचे पतन झाले होते. तिला एक चांगली स्त्री व्हायचे होते. ती निसंशय ती बायबल वाचत होती आणि ती तेथे बाजूने जात होती. सुमारे 11 वाजता वर जात होती. ती सकाळी लवकर येऊ शकत नव्हती जेव्हा नीतिमान स्त्रिया तेथे येत.
And they packed their water up on their head and their jugs and went back down so she couldn't come mix with them. They had a segregation of that and that day. The right and wrong didn't mix together.
ते त्यांचे पाण्याच्या घागरी डोक्यावर घेत आणि घागरी आणि परत खाली जात आणि म्हणून ती येऊ शकत नव्हती. त्यांच्यात मिसळत नव्हती. त्या दिवसात त्यांना दूर ठेवले जात होते. सत्य आणि चूक एकत्र मिसळत नसते.
The immoral stayed in their place. So she couldn't come with the rest of them. They wouldn't let her come. So after everybody got their waters and went back, she came for better.
अनितिमान त्यांच्या ठिकाणी राहत होते म्हणून ती त्यांच्यातल्या इतरा समवेत येऊ शकत नव्हती. ते तिला येऊ देत नसत म्हणून सर्वांनी पाणी घेतल्यावर आणि गेल्यानंतर ती उत्तम त्यासाठी आली.
And then she come up there with this pot on her head. No doubt she's going along thinking, now the man that I married got a hold of last night, I'm doubting him.
आणि तेव्हा ती ही घागर तिच्या डोक्यावर घेऊन तेथे आली. यात शंका नाही. ती विचार करीत जात होती, आता ज्या मनुष्याशी मी लग्न केले आहे किंवा मागील रात्री ज्याला मी धरले आहे त्याच्यावर मी संशयित आहे.
He's a man, he acts so funny, I just don't know about him. I haven't got a chance, I'm ousted from society, and I can't go to those churches, they don't, just look at him. I don't know what to do.
तो एक मनुष्य आहे, तो इतका चमत्कारिक वागत आहे, मला त्याच्याविषयी काहीच माहित नाही, मला काहीच संधी नाही, मला समाजांतून काढून टाकले आहे आणि मी त्या कलिसियात जाऊ शकत नाही. जरा त्यांच्याकडे पहा, मला काय करावे हे कळत नाही.
I'm in distress and I've been reading the Bible. Surely someday that prophet will come on the scene. Now, I know they claim that there is no such a thing and this is so maybe 100 years off and 1,000 years off. We've been looking for it for thousands of years. It's never happened yet. So we ain't looking for it now. Everything's so old. No, we got churches and things. We don't need nothing like that now.
मी दुःखात आहे आणि मी बायबल वाचत आहे. खात्रीने एके दिवशी मसीहा दृश्यावर येईल. आता मला माहित आहे की त्यांनी दावा केला आहे की तेथे अशी काही गोष्ट नाही आणि ती तशी कदाचित शेकडो वर्षापूर्वी किंवा 1,000 वर्षापूर्वी होती. आम्ही 1,000 वर्षापासून त्याची वाट पाहत आहोत आणि तसे अजूनही घडले नाही म्हणून आता आम्ही त्याची वाट पाहत नाही. सर्व गोष्ट अशी आहे. ओ नाही, आपल्याकडे कलिसिया आणि गोष्टी आहेत. आम्हाला आता त्यासारख्याची गरज नाही.
So let's just go along our thinking. You know, when you think about him, that's when he appears to you. Like we had last night when he's on the road to him.
म्हणून तेव्हा ती तेथे विचार करीत जात होती. तुम्हाला ठाऊक आहे, जेव्हा तुम्ही त्याविषयी विचार करीता तेव्हाच तो तुम्हास प्रकट होतो. जसे आपण काल रात्री पाहिले जेव्हा ते अमाऊस गावाच्या रस्त्याने जात होते.
When she thought of those things, she heard a man say, bring the drink.
जेव्हा ती त्या गोष्टीवर विचार करीत होती तिने एका मनुष्यास बोलताना ऐकले, मला प्यावयास पाणी दे.
What about in her darkest of hours when her morals is gone? Maybe a pretty little lady been turned on the street to live in. Sometimes it's not the little girl's fault, it's her parents' fault. They let her get out like that.
ते कशाविषयी आहे? तिच्या अंधकाराच्या समयात जेव्हा तिची नैतिकता नष्ट झाली होती, कदाचित ती सुंदर नाजूक युवती रस्त्यावर तसे राहण्यास गेली असेल. कधी कधी तो लहान मुलींचा दोष नसतो, तिच्या पालकांचा दोष असतो जे तिला तसे करण्याची परवानगी देतात. आणि तेथे ती होती, कदाचित तिचे कोरडे केस सर्व खाली लटकत असतील. ती कमजोर झाली होती, जगत होती, कंटाळलेली आणि कोणालाही तिच्याशी काही कर्तव्य नव्हते. एक मुलगी आणि कदाचित त्यामागे एक मोठी कहाणी असेल.
Anyhow, I know one thing. She had read the Bible and she believed the Bible.
Yeah.
And there was a little seed laying down in her heart says, if it ever happens, I'll know it. She was predestinated to that.
कसेही असो मला एक गोष्ट माहित आहे. तिने बायबल वाचले होते आणि ती बायबलवर विश्वास ठेवित होती आणि तेथे तिच्या अंतकरणात खोल लहानसे बीज पडलेले होते. म्हणते, जर कधी तसे घडले मला ते समजेल. तिची त्याकरिता पूर्वीच नेमणूक केली होती.
Look at that old Judas standing there and acting like what he did. He was black down the bottom of his heart. The light was shining up here in his works, but down in his heart he didn't believe it.
त्या वृद्ध यहुदाकडे पहा जो तेथे उभा आहे आणि जणू काही अभिनय जे त्याने केले त्याच्या खोल हृदयात काळोख होता. प्रकाश त्याच्या कार्यात तेथे चमकत होता, परंतु खोल त्याच्या अंतकरणात त्याने त्यावर विश्वास केला नाही.
And here she was, see the light couldn't get down to that, but here she was, believed, she believed it, but her life was blacked out. When the light struck, it took the blackness out.
Amen.
But when the light struck up here, it blacked it all over. That's the difference.
आणि येथे ती आहे, पहा, प्रकाश खाली तितपर्यंत जाऊ शकला नाही, परंतु येथे ती विश्वास ठेवित होती. तिने त्यावर विश्वास ठेवला होता, परंतु तिचे जीवन अंधकारमय झाले होते. जेव्हा प्रकाश पडला त्याने अंधार बाहेर काढला, परंतु जेव्हा प्रकाश येथे पडतो त्याने त्यात सर्वत्र अंधार केला. हाच त्यांच्यातला फरक आहे.
See, she was born for that purpose. She said when he told her how many husbands she had, she what happened? She got all at once excited like. She got in distress.
पहा, त्या उद्देशाकरिता तिचा जन्म झाला होता. ती म्हणाली, जेव्हा त्याने तिला सांगितले तिला किती नवरे होते, काय घडले, ती एकदम जणू काही जागृत झाली. ती दुःखात होती.
She said, "Sir, I perceive that you are a prophet. I know that when the Messiah cometh, he'll do these things."
Amen.
Then he called her.
ती म्हणाली, महाराज आपण संदेष्टे आहात, हे आता मला समजले. मला ठाऊक आहे की जेव्हा मसीहा येईल तो या गोष्टी करील. तेव्हा त्याने तिला बोलावले.
Then he called her, "I'm he." He that speaks with you.
Yes, amen.
She recognized it by the word of God. He called her from her sins to a life that her name is in the Bible, and she's got immortal life today. He can call you the same way because he's the same yesterday, today, and forever.
तेव्हा त्याने तिला बोलावले, जो तुझ्याबरोबर बोलत आहे तो मी तोच आहे. तिने ते देवाच्या वचनाद्वारे ओळखले. त्याने तिला तिच्या पापांपासून जीवनाकडे बोलावले आणि तिचे नाव बायबलमध्ये आहे आणि तिच्याकडे आज अविनाशी जीवन आहे. तो तुम्हाला त्याच प्रकारे बोलवू शकतो, कारण तो काल आज आणि युगानुग सारखा आहे.
Her morals was gone, but still she knew that he had that discernment. She knew that that had to be the Messiah. Then when Jesus said, "I am he," she knew that was.
होय, तिची नैतिकता गेली होती, परंतु तिला ठाऊक होते की त्याच्याकडे ती पारख आहे. तिला ठाऊक होते की तोच मसीहा असला पाहिजे. तेव्हा जेव्हा येशू म्हणाला, मी तोच आहे, मी तोच आहे.
One time the disciples was out on the boat, all hopes is gone, the storms had went away without Jesus, the storms are just it's like it was at Lazarus' house.
एकदा शिष्य मचव्यात बाहेर होते, सर्व आशा संपुष्टात आल्या होत्या. ते येशू विना गेले. वादळ आणि ते वादळ तसेच होते जसे ते लाजराच्या घरावर आले होते.
All hopes is gone, the little old boat had waterlogged and they were screaming and crying and maybe praying and going on. The lightning of flashing and the boat filled up with water, the mast poles dropped down, the oars broke and they were holding one another crying.
सर्व आशा समाप्त होत्या. त्या लहानच्या जुन्या नावेवर लाट्या आदळून ती पाण्याने भरली होती आणि ते ओरडत आणि रडत होते आणि कदाचित प्रार्थना करीत होते आणि जात होते आणि वीज चमकत होती आणि नाव पाण्याने भरली होती. मचव्याची डोलकाठी खाली पडली होती, वळले तुटले होते आणि ते एकमेकांना पकडून रडत होते.
But he looked like a shadow to them. He looked scary, like a spirit. And they cried out with fear. That's what's the matter today. Jesus comes in an hour, your dark hour, and you're afraid of it.
Yeah.
आणि त्या खऱ्या अंधकाराच्या समयात तेव्हा येशू चालत आला, परंतु तो त्यांना छायेसारखा दिसला. तो भीतीदायक भूतासारखा दिसला आणि ते घाबरून ओरडू लागले. आजही तशीच बाब आहे. येशू तुमच्या अंधकाराच्या समयात येतो आणि तुम्ही त्याला घाबरता. तुम्हाला कळत नाही ते काय आहे. त्यांना माहीत नव्हते की तो काय होता. ते म्हणाले, ओ ते भूत आहे. ते ओरडत होते आणि तेव्हा त्याने त्यांना बोलावले, म्हणाला, भिऊ नका, मी आहे. त्या अंधकाराच्या समयात येशू त्यांच्या मदतीस आला. तसेच तो सदैव करतो. अंधकाराच्या समयात येतो तेव्हा येशू आला आणि त्याने स्वतःला प्रकट केले आणि त्यांच्याकडे आला. पेत्राने म्हटले, आपण असाल तर पाण्यावरून आपणाकडे येण्यास मला सांगा. येशूने म्हटले, ये. मित्रांनो, तुम्हाला ठाऊक आहे काय, तो लवकरच त्यांच्यासाठी या अंतिम दिवसात येणार आहे. आता हे विचित्र नाही की मंडळीत पुन्हा अंधकाराचा समय आहे. मी येथे काही गोष्ट सांगणार आहे. ही शिकवण नाही, मी फक्त भविष्यवाणी करीतो. तुम्हाला माहीत आहे काय घडत आहे. हे लवकरच घडणार आहे. माझे शब्द चिन्हांकित करून ठेवा. सर्व संप्रदाय इक्युमिनिकल परिषदेला मिळणार आहेत. जर त्यांनी तसे केले नाही तर त्यांना परिषदेचा आधार मिळणार नाही. त्या कारणामुळे तेथे बहिष्कार टाकण्यात येईल आणि कोणीही या मंडळात जाऊ शकणार नाही किंवा कुठल्याही मंडळीत जाऊ शकणार नाही. तुमच्याकडे तुमच्या स्वतःच्या मंडळींतून चिन्ह असल्याखेरीज तुम्ही विकत घेऊ शकणार नाही किंवा विकू शकणार नाही. तुम्ही पाहता की जसे ते होते तसेच ते पुन्हा होणार आहे. पशूची छाप.
And the church are realizing that spiritual people and you Pentecostal people anyhow are recognizing it. You begin to feel it.
आणि मंडळी आत्मिक लोक ते समजतील आणि तुम्ही पेंटिकॉस्टल्स लोक कसे तरी ते समजतील. तुम्ही ते अनुभवायला लागले आहात.
When your churches, many of your organizations of the Pentecost, and I don't have to call your names, but you know, right now they're coming into it. They've done witness that they were.
जेव्हा तुमच्या मंडळ्या पेंटिकॉस्टलच्या कित्येक संघटना आणि मला तुमची नावे घ्यायची नाहीत, परंतु तुम्हाला आता माहीत आहे ते यामध्ये येणार आहेत. त्यांनी त्याची साक्ष दिली आहे की ते होते. आणि जेव्हा तुम्ही ते करिता तुम्हाला काय केले पाहिजे. तुम्हाला पवित्र आत्म्याच्या बाप्तिस्म्याची सुवार्तेची शिकवण सोडावी लागेल. तुम्हाला तुमचे बायबलची शिकवण सोडावी लागेल आणि सदस्य त्यासाठी उभे राहणार नाही. खरे नवीन जन्म पावलेले ख्रिस्ती प्रथम मरतील. त्यांना वचनाद्वारे इशारा देण्यात आला आहे. त्यांना ठाऊक आहे ही गोष्ट होणार आहे. होय महाशय.
And isn't it strange that right this dark as of hour, then Jesus comes along and calls us and said, don't get scared, it's me, I'm still with you, I'm here to manifest my word. As he was then, so is he now. He said he would do that.
आणि हे विचित्र नाही का. आणि ठीक या अंधाराच्या समयात तेव्हा येशू बरोबर येतो आणि त्यांना बोलावतो. म्हणतो, भिऊ नका, तो मी आहे. मी अजूनही तुम्हा समवेत आहे. मी येथे माझे वचन प्रकट करण्यासाठी आहे. जसा तो तेव्हा होता तसेच तो आताही आहे. त्याने म्हटले आहे, तो ते करील.
Oh my, the master has come and has called for us. Many sick people here, no doubt, that are sitting here and the doctor has told you there's no hope for you. You may be in your darkest of hour, but remember, the master has come and called for you.
Oh, माझा प्रभु गुरुजी आला आहे आणि आपल्याला बोलावले आहे. इथे पुष्कळ आजारी लोक निसंशय जे इथे बसलेले आहेत आणि डॉक्टरांनी तुम्हाला सांगितले आहे तेथे तुमच्यासाठी आशा नाही. तुम्ही कदाचित तुमच्या सर्वात अंधकाराच्या समयात असाल, परंतु लक्षात ठेवा गुरुजी आला आहे आणि तुम्हास बोलावले आहे.
And someday, someday the master is going to come and call for every name that's wrote on the Lamb's Book of Life. If yours are not there, get it on there now, for he's going to come and call even those that are in the grave shall hear his voice and come forth to life.
आणि कधीतरी गुरुजी येणार आहे आणि त्या प्रत्येकाचे नाव पुकारणार आहे जी कोकऱ्याच्या जीवनाच्या पुस्तकात लिहिली आहेत. जर तुमचे तेथे नसतील आता ते घालून घ्या, कारण तो येणार आहे आणि बोलावणार आहे. अगदी ते जे कबरेत आहेत त्याची वाणी ऐकतील आणि जीवनाकडे येतील.
For you, and while he's calling today, answer and make preparations for that day is my advice to you.
Guruji yeil ani tumhala bolavil ani jeva to aaj bolavit ahe uttar dya ani tya divsasathi tayari kara haas majha tumhala salla ahe.
The promise of this age, he promised he would be here. The things that he did, he would do again. And now again the master has come and calls for you. Let us bow our heads. I got about 6 more pages here, but I can't get to that now. Let's bow our heads. I promised to let you out early. It's already 4:15 after.
या समयाचे अभिवचन त्याने अभिवचन दिले आहे. तो इथे असेल. ज्या गोष्टी त्याने केल्या तो त्या पुन्हा करेल. आणि आता पुन्हा गुरुजी आला आहे आणि तुम्हाला बोलावित आहे. आपण आपली मस्तके झुकवूया. माझ्याकडे इथे अंदाजे 6 पाने आहेत, परंतु मी आता त्याकडे जाऊ शकत नाही. आपण आपली मस्तके झुकवूया. मी तुम्हाला लवकर सोडण्याचे अभिवचन दिले होते आणि अगोदरच 15 मिनिट उशीर झालेला आहे.
Heavenly Father, oh Lord, let it happen again. All these things that I've said, Jesus has come and calls for thee. What does he do when he comes?
स्वर्गीय पित्या, ओ प्रभु, ते पुन्हा घडू दे. सर्व या गोष्टी ज्या मी सांगितल्या आहेत, येशू आला आहे आणि तुम्हास बोलावितो. जेव्हा तो येतो तो काय करतो?
He calls. And let it happen again, Lord. Let thy Holy Spirit come among the people tonight. The Lord Jesus in the form of the Spirit.
तो बोलावतो आणि प्रभु ते पुन्हा घडू दे. आज रात्री तुझा पवित्र आत्मा लोकांमध्ये येऊ दे. प्रभु येशू आत्म्याच्या स्वरूपात.
Let him come tonight and reveal himself and then manifest himself like those people how they believe. We will believe also, Lord.
आज रात्री तो येऊ दे आणि त्याला स्वतःला प्रकट करू दे आणि मग त्याला स्वतःला उघड करू दे. या लोकांसारखे कशा प्रकारे त्यांनी विश्वास ठेवला, प्रभु आम्ही पण विश्वास ठेवू.
There's many here, maybe it's never had this opportunity. We pray that you'll grant it to them again tonight. For we ask it for the glory of God. In Jesus' name, amen.
ते कित्येक असतील कदाचित त्यांना ही संधी कधीच मिळाली नसेल. आम्ही प्रार्थना करीतो की तू त्यांना ती संधी आज रात्री पुन्हा प्रदान करशील, कारण आम्ही हे देवाच्या गौरवासाठी येशूच्या नावाने मागतो. आमेन.
Yes, sir, sister. Let's go ahead with that. That's fine. Go right ahead. Oh, you're quiet, everybody.
ते तसेच आहे बहिणी, परंतु फक्त ते घेऊन पुढे चल. ते योग्य आहे. बरोबर, पुढे जा. ओ सर्वांनी खरे शांत व्हा.
Do you believe he has come? He has. Does he still call when he comes? Now, if you just only believe, if you just believe the word of God, God will grant it.
तुम्ही विश्वास ठेवता तो आला आहे. तो आहे. जेव्हा तो येतो अजूनही तो बोलावतो का? आता जर तुम्ही फक्त विश्वास कराल, जर तुम्ही फक्त देवाच्या वचनावर विश्वास कराल, देव ते प्रदान करील. आता पहा, माझ्याकडे प्रार्थना रांग वर बोलवण्यासाठी येथे वेळ नाही. मी त्यांना आज रात्री बाहेर बोलवणार आहे, जर प्रभूची इच्छा असली. गुरुजी आला आहे, तो या अंतिम दिवसात त्याचे वचन पूर्ण करण्यासाठी आला आहे, आणि तेव्हा जो तो होता तो आज आहे. जे त्याचे प्रकटीकरण किंवा स्वभाव वैशिष्ट्य तेव्हा होते ते आज आहे, कारण तो अजूनही देवाचे वचन आहे. तुम्ही त्यावर विश्वास करीता काय? आणि देवाचे वचन मनातील विचार व हेतू यांचे परीक्षक आहे, आणि ज्या पद्धतीने त्याने तेव्हा केले त्याने नेहमी तशा पद्धतीनेच केले आहे, तो अजूनही सारखाच आहे. जर तो ते आताही करील, तुम्ही त्याच्यावर विश्वास कराल काय? ते तुम्हाला त्याच्यावर विश्वास करण्यास लावील का?
You people out there now, let me look first and see if there's anybody that I know setting any work in here that I know. All that's around up in here that don't know me, raise up your hands. You know what? I don't know nothing about you. You're sick. Raise up your hands. I guess everybody.
तुम्ही जे लोक आता बाहेर आहात, मला प्रथम पाहू द्या आणि कळू दे जर तेथे कोणी आहे ज्यांना मी ओळखतो. येथे कुठेही बसले आहे ज्यांना मी ओळखतो, जे सर्व सभोवती वर येथे आहेत, जे मला ओळखत नाहीत, तुमचे हात वर करा. तुम्हाला माहीत आहे की मी तुमच्याविषयी काही जाणत नाही, आणि तुम्ही आजारी आहात, तुमचे हात वर करा. मला वाटते सर्वजण, ठीक आहे, आता तुम्ही विश्वास करता, तुम्ही तुमच्या संपूर्ण हृदयाने विश्वास करा. संशय करू नका, विश्वास ठेवा, देवावर विश्वास ठेवा. मी तुम्हाला खऱ्या रीतीने शांत राहण्यास सांगणार आहे. तुम्ही बसू शकता, सभोवती फिरू नका, कृपया फिरू नका. समजले? समजले? तुम्ही प्राण, शरीर आणि आत्मा आहात, आणि पवित्र आत्मा हा खरा भयपूर्ण आहे.
How many remembers many years ago that the Holy Spirit when I come by here told you when I take the people by the hand he told me this discernment would come and then go on, you remember that? But he said if you can get the people to believe you. You remember that days many years ago you got to believe.
किती जणांना लक्षात आहे, पुष्कळ वर्षांअगोदर जेव्हा मी येथे आलो आणि तुम्हाला म्हणालो की पवित्र आत्मा, जेव्हा मी लोकांचा हात घेईन त्याने मला सांगितले ही पारख येईल आणि मग पुढे जा. तुमच्या ते लक्षात आहे का? ते लक्षात आहे का? परंतु त्याने म्हटले, जर तू लोकांना तुझ्या विश्वासात घेऊ शकशील. खूप वर्षे अगोदर, ते दिवस लक्षात आहेत का? तुम्हाला विश्वास करावा लागेल.
Sitting right there and the Holy Spirit had been watching when he was preaching. He was a cripple man. He had crutches under his arms.
मी एका मनुष्याला पाहिले, मला वाटते तो येथे त्या दुसऱ्या सभेत तेथे बसला होता, आणि मी जेव्हा प्रचार करीत होतो त्याचे निरीक्षण करीत होतो, तो एक पांगळा मनुष्य होता, त्याच्या हाताखाली कुबड्या होत्या.
And just when I started to make the call, Satan came to the man, a black shadow, and I watched him with my own eyes. He got up and walked out. He'll always be crippled, see? And so he worried, been healed right there. If he just see? But just, I don't know why, I guess he just listened to the enemy.
आणि जेव्हा मी बोलण्यास सुरुवात केली, सैतान त्या मनुष्याकडे आला, एक काळी छाया, आणि मी ती माझ्या स्वतःच्या डोळ्याने पाहिली. तो उठला आणि बाहेर निघून गेला. तो सदैव पांगळाच राहिला. समजले? परंतु मला ठाऊक नाही का, मला वाटते त्याने नेमके त्या शत्रूचे ऐकले. परंतु जर तुम्ही उभे राहिला हा आणि त्या छाया पाहाल, त्या गोष्टी त्या स्वरूपात पाहाल, दशा त्या आहेत आणि त्यांना पहा ते कसे करतात, पहा ते होईल. आता मी बरे करू शकत नाही. जो मनुष्य तुम्हाला सांगतो की तो तुम्हाला बरे करू शकतो तो खोटा आहे. तुम्हाला अगोदरच आरोग्य मिळालेले आहे, परंतु ते येशू ख्रिस्ताची उपस्थिती ओळखणे आहे.
Now, if Martha knew that if she could see him again, that she'd get her desire because he was the manifested word. Can't we believe that much tonight? To believe it? Sure, we ought to.
आता जर मार्थेला माहित असते, जर ती त्याला पुन्हा पाहू शकली, तर तिला तिची मागणी मिळेल, कारण तो प्रकट झालेले वचन होता. आपण या रात्री एवढा विश्वास ठेवू शकत नाही काय? त्यावर विश्वास ठेवण्यासाठी निश्चितच आपण ठेवायला पाहिजे. तो आला आहे.
He has come. He's come. He's come in the form of the Holy Ghost. That's who he is. Now you just pray.
तो आला आहे. तो पवित्र आत्म्याच्या रूपात आला आहे. तेच तो आहे. आता तुम्ही फक्त प्रार्थना करा.
See up here, if I had somebody stand here right here by me, you just pray. You see so many people pray. It's all over the building. You just have to watch.
पहा वर येथे जर माझ्याकडे कोणीतरी येथे उभे होते, अगदी माझ्या बाजूला इथे प्रार्थना करीत, पाहिले इतके लोक प्रार्थना करीत आहेत, ते संपूर्ण इमारतीत आहेत. तुम्हाला फक्त त्यांना पाहायचे आहे. तुम्ही म्हणू शकत नाही भाऊ ब्रॅनम बोला, नाही महाशय मी ते करू शकत नाही. तुम्ही मला एखादे स्वप्न देऊ शकत नाही, समजले? तुम्हाला स्वप्न पडू शकते. तुम्हाला देव माझे स्वप्न तुम्हाला स्वप्नात देऊ शकतो. तुम्ही त्यावर विश्वास ठेवता, परंतु तुम्ही ते स्वतःहून करू शकत नाही.
You can't say, Brother Graham, I'm going to dream a dream of you. Now, no, you can't do that. Neither can I see a vision. Ever who gives a dream to you, that's one has to do it. Same way it is by vision.
तुम्ही असे म्हणू शकत नाही की भाऊ ब्रॅनम मी आता तुमचे स्वप्न स्वप्नात पाहणार आहे. नाही, तुम्ही ते करू शकत नाही. मी ही दृष्टांत पाहू शकत नाही. नेहमी तुम्हाला जो स्वप्न देतो त्याला एकट्यालाच ते करणे आहे. तशाच प्रकारे ते दृष्टांताद्वारे आहे. मी या रांगेच्या शेवटी एका मनुष्याला संधिवाताने पीडित बसलेला पाहत आहे. जर तो त्याच्या संपूर्ण हृदयाने विश्वास करील, देव त्याला संधिवातापासून बरे करील. महाशय तू विश्वास करीतोस की तो ते करेल? येथे बसलेल्या मेक्सिकन मनुष्य रांगेच्या शेवटी बसलेला तू ते विश्वास करशील का? ठीक आहे महाशय.
Is this got a rebound to it? I'm afraid that people don't hear it. You will? All right.
युवती जी तुझ्या बाजूला बसलेली आहे, तिला ही संधिवात झाला आहे. बाई तू विश्वास करतेस देव तुला बरे करील? काय ध्वनी पुन्हा धुमधुमत आहे काय? मला अडचण वाटते, लोकांना ते ऐकू येत नाही. तू करशील? ठीक आहे.
How about the other little Mexican lady sitting by her? She suffered with a stomach trouble. You believe God will heal your stomach, lady? She got it. When I see that light go down, that means it happened. Yeah. That's it. It struck her. There it was swirling right around. That does it. When you can find faith, see, many things he could not do because of their unbelief.
दुसरी मेक्सिकन युवती जी तिच्या बाजूला बसलेली आहे, तिच्याविषयी काय? ती पोटाच्या त्रासामधून जात आहे. बाई तू विश्वास करतेस की देव तुझे पोट बरे करील? तिला ते मिळाले आहे. जेव्हा मी पाहतो तो प्रकाश खाली जातो, म्हणजे तसे घडले आहे. होय, ते घडले आहे. तो तिच्यावर पडला, तेथे तो होता, तिच्या भोवती फिरत आहे. ते केले आहे. पहा, जेव्हा त्याला विश्वास सापडू शकतो. पहा, पुष्कळ गोष्टी त्याला त्याच्या अविश्वासामुळे करता आल्या नाहीत.
She's scared. She should be. She's got a cancerous condition. Real bad. I don't know you. But God knows you.
येथे एक बाई प्रार्थना करीत बसलेली आहे. येथेच ती भयभीत आहे. तिला भयभीत झाले पाहिजे. ती कर्करोगाच्या स्थितीत आहे. अतिशय वाईट. मी तुला ओळखत नाही, परंतु देव तुला ओळखतो.
You believe that God can tell me about this cancer or something other? Look at me. There's so many that are praying. This is what I'm saying it for. Look at us.
तू विश्वास करतेस की देव मला या कर्करोगाविषयी किंवा दुसऱ्या कशाविषयी सांगू शकतो? माझ्याकडे बघ, तेथे खूप जण प्रार्थना करीत आहेत. तुला समजले? मी त्यासाठीच ते सांगत आहे. आमच्याकडे पहा.
Now, yes, you're not from here. This is not your home. You're from a place called Porterville, California. That's right.
आता होय, तू येथली नाहीस. हे तुझे घर नाही. तू पोर्टरविले कॅलिफोर्निया नामक ठिकाणावरून आली आहेस. ते बरोबर आहे.
You believe God can tell me who you are? You know, your name is Mrs. Wyndham. That's right. Now believe the cancer only. If thou canst believe. That's all God has to do. If thou canst believe.
तू विश्वास करतेस की तू कोण आहे हे देव मला सांगू शकतो? तो जाणतो. तुझे नाव श्रीमती विंथम आहे. ते बरोबर आहे. आता विश्वास ठेव आणि कर्करोग तुला सोडून जाईल. जर तू विश्वास ठेवशील, तेच सर्व देव तुला करण्यास सांगत आहे. जर तू विश्वास करशील.
You believe that with all your heart? Somebody in this section in here, can't you believe? The master has come and called for you. He's calling you from death to life. From sickness to health.
तू त्यावर तुझ्या संपूर्ण हृदयाने विश्वास ठेवित नाहीस काय? कोणीतरी या विभागात येथे आहे, तू विश्वास ठेवू शकत नाही काय? गुरुजी आला आहे आणि तुला बोलावले आहे. तो तुला मरणांतून जीवनाकडे बोलावित आहे, आजारांतून आरोग्याकडे.
Here's a man sitting right back here, head down praying. He's really not praying for himself, he's praying about somebody else. It's a girl, it's his daughter.
येथे पाठीमागे एक मनुष्य डोके खाली करून प्रार्थना करीत बसलेला आहे. तो खरोखरी त्याच्यासाठी प्रार्थना करीत नाही. तो इतर कोणासाठी प्रार्थना करीत आहे? ती एक मुलगी आहे. ती त्याची मुलगी आहे.
You believe, sir? You got trouble with your legs. You got trouble with your knee. That's right. No need to weep. That's him there by you.
महाशय, तू विश्वास करतोस काय? तुझ्या पायांना त्रास आहे, तुझ्या गुडघ्यांना त्रास आहे. ते बरोबर आहे. रडण्याची गरज नाही. तो तुझ्या बाजूला आहे.
Your daughter is in a hospital, isn't she? Tuberculosis case. You believe the master has come and calls for her? Will you believe this, your father? You will? May he visit her tonight and you may be over.
तुझी मुलगी हॉस्पिटलमध्ये आहे. ती आहे की नाही? क्षयरोगाची रुग्ण. तू विश्वास करतोस? तू विश्वास करतोस काय? गुरुजी आला आहे आणि तिला बोलावले आहे. तू तिचा पिता म्हणून विश्वास करशील का? तू करशील का? तो कदाचित तिला आज रात्री भेट देईल आणि तुला मग ते समाप्त होईल.
Here's a little boy, little brown faced boy. He's suffering with a skin disease and asthma. Little Mexican boy saying. He isn't from here. He's from San Jose. You believe, son?
येथे एक लहान मुलगा आहे. लहान तपकिरी चेहऱ्याचा. तो त्वचेच्या आजाराने पीडित आहे आणि दमा. एक मेक्सिकन मुलगा येथे बसला आहे. तो येथला नाही, तो सेंट जोस इथला आहे. मुला, तू विश्वास करतोस काय?
Another thing, your father is here with you. He's a minister. That is right. You believe God can tell me what your name is? Will you make you believe real strong? Your name is Reuben. Now believe.
Praise the Lord.
दुसरी गोष्ट, तुझा पिता तुझ्याबरोबर आहे. तो एक सेवक आहे, ते बरोबर आहे. तू विश्वास ठेवतोस की देव मला तुझे नाव काय आहे ते सांगू शकतो? ते तुझा विश्वास खरा मजबूत करील काय? तुझे नाव रुबेन आहे. आता तू विश्वास करतोस? होय, देव तुला पूर्ण करील.
Don't you see the master manifested in the human beings between believers?
Guruji ala ahe, ani to tula bolavit ahe. Oh, papi, oh azari vyakti, tu pahat nahis ka Guruji manushya madhe? Vishwasnarya madhe prakat zala ahe.
He's come to call his believing children to health. He's come to call the sinner to repentance. Backslider, church member, the master has come. And calls for you.
तो त्याच्या विश्वास ठेवणाऱ्या लेकरांना आरोग्यासाठी बोलाविण्यास आला आहे. तो पाप्यांना पश्चातापासाठी बोलाविण्यास आला आहे. मंडळीचे पतित सदस्य गुरुजी आला आहे आणि तुम्हाला बोलावित आहे.
Do you believe? Do you believe it for your need right now? If you do, raise up your hand and say, I believe for my need. Then raise up on your feet now and accept it. The Master has come and calls for thee. Hey, whoever you are, whatever need you have, Lord, the Master has come and he calls for you. He's the same yesterday, today, and forever.
तू ते विश्वास करीतोस काय? तू विश्वास करीतोस की ते तुझ्या गरजेसाठी आहे? जर तू करतोस, तुझा हात वर कर. मन, मी माझ्या गरजेसाठी विश्वास करीतो. मग तुझ्या पायावर आता उभा राहा आणि ते स्वीकार कर. गुरुजी आला आहे आणि तुला बोलावतो. आणि कोणीही असो, तुझी गरज काहीही असो, गुरुजी आला आहे आणि तो तुला बोलावतो. तो काल, आज आणि युगानयुग सारखा आहे.
You didn't go into the city, you come and seen it yourself. So the master has come and calls for thee.
ती स्त्री नगरात गेली आणि म्हणाली, या त्या मनुष्याला पहा ज्याने मी केलेले चुकीचे ते सांगितले. तू नगरात गेला नाही, तू आला आणि ते स्वतः पाहिलेस. म्हणून गुरुजी आला आहे आणि तुला बोलावत आहे.
Raise up your hands and praise him and say, Lord Jesus, I'm a sinner. Forgive me, I'm a backslider. Take me back, Lord. I need the Holy Ghost. Heal me. I'm sick. Heal me. I'm crippled. Make me well. The Master has come and calls for thee. Raise up your hands now and give him praise. Amen.
तुझे हात वर कर आणि त्याची स्तुती कर. आणि मन, प्रभू येशू, मी एक पापी आहे, मला क्षमा कर. मी मागे हटलेल्यांपैकी झालो आहे. मला पुन्हा घे. प्रभू, मला पवित्र आत्मा पाहिजे. मला भर. मी आजारी आहे, मला बरे कर. मी पांगळा आहे, मला बरे कर. गुरुजी आला आहे आणि तुला बोलावत आहे. आता तुझे हात वर कर आणि त्याची स्तुती कर. आमेन. आम्हाला येथे एक लहान कार्ड दे, मी त्याची स्तुती करीन. मी त्याची स्तुती करीन. तुम्हाला माहीत आहे, मी त्याची स्तुती करीन. तुम्हाला ते माहीत आहे नाही का? तुम्ही विश्वास करीता? मी त्याची स्तुती करीन. मी त्याची स्तुती करीन. पाप्यांसाठी वधलेले कोकऱ्याची स्तुती करा. तुम्ही सर्व लोक हो, त्याला गौरव द्या.
For his blood has washed away.
कारण त्याच्या रक्ताने प्रत्येक धाक धुतलेला आहे.
You love him? Now, don't you love the saying to him while he's here? He's the spirit moving around through the building. He knows your heart, knows all about you. Let's sing it to him with all our heart.
तुम्ही त्याच्यावर प्रेम करता? आता तो येथे असता तुम्हाला त्याला गाणे गाण्यास आवडणार नाही का? तो एक आत्मा आहे जो या इमारतींतून फिरत आहे. त्याला तुमची अंतकरणे, तुमच्याविषयी सर्व माहीत आहे. आपल्या पूर्ण हृदयाने त्याला गाणे गाऊया. मी त्याची स्तुती करीन. जेव्हा तुम्ही हे करता, तुमचे हात वर करा. मी आता फक्त त्याची स्तुती करा. स्तुती करा. ओ पाप्यांसाठी वधलेल्या कोकऱ्याची स्तुती करा. ओ तुम्ही सर्व लोक हो, त्याला गौरव द्या. कारण त्याच्या रक्ताने प्रत्येक दात धुतला आहे. ओ भाई जी व्हीलचेअर मध्ये आहे, जर तू फक्त थोडा अधिक विश्वास करशील, काही आपण पुन्हा एक वार तो प्रयत्न करूया. मी तरी वाट पाहत आहे. मी त्याची स्तुती करीन. मी त्याची स्तुती करीन. पाप्यांसाठी वधलेल्या कोकऱ्याची स्तुती करा. ओहो तुम्ही सर्व लोक हो, त्याला गौरव द्या. कारण त्याच्या रक्ताने प्रत्येक डाग धुतला आहे. आता आपण पुन्हा गात असता मागे फिरा, कोणाचा तरी हात पकडा, आपले ते गीत गात म्हणा. मी त्याची स्तुती करीन. या आता सर्व एकत्र मिळून. मी त्याची स्तुती करीन. मी त्याची स्तुती करीन. पाप्यांसाठी वधलेल्या कोकऱ्याची स्तुती करा. ओ सर्व लोक हो, गौरव द्या. कारण त्याच्या रक्ताने प्रत्येक डाग धुतला आहे.
Oh, sinner friend, won't you walk up here now? Come up and give him praise. All you people that wants to confess him as Savior. In his presence, while the saints are worshiping in the Spirit. Won't you come here and stand?
Oho, papi mitra, ata tu ethe enar nahis ka? Variya, ani tela stuti dya. Oho, sarva loka ho, tumi sarva lok, je tela tarnara manun svikaru ichitat, techa upasthitit, je ma santa atmya madhe, त्याची उपासना करीत आहेत, तू येथे येणार आणि उभे राहणार नाहीस काय? मना आज रात्री मी साक्ष देऊ इच्छितो. मी त्याला स्तुती देऊ इच्छितो. मी देऊ इच्छितो. मला त्याची लाज वाटत नाही. माझी इच्छा आहे की जगाला समजावे की मी त्याला माझा तारणारा म्हणून स्वीकारले आहे. येथेच जेव्हा तो येथे उपस्थिती आहे, आम्ही ते गात असता या. मी त्याची स्तुती करीन. तुम्ही येणार नाही का? मी त्याची स्तुती करीन. ओ पाप्यासाठी वधलेल्या कोकऱ्याची स्तुती करा. अहो तुम्ही सर्व लोक हो, त्याला गौरव द्या. कारण त्याच्या रक्ताने प्रत्येकाचे डाग धुतले आहे.
Some other person that wants him to be your savior right now is not ashamed. He said, if you're ashamed of me before man, I'll be ashamed of you before my father and the holy angels.
ओ ते योग्य आहे बाई, येथे ये. दुसरे कोण येईल? ख्रिस्ताच्या उपस्थितीत बहिणी येथे ये, येथे उभी राहा. काही इतर व्यक्ती जे आताच त्याला तुमचा तारणारा करू इच्छितात, ते लाज धरीत नाहीत. त्याने म्हटले, जर तुम्ही माणसांपुढे माझी लाज धराल, मी माझ्या पित्यासमोर आणि पवित्र देवदूतासमोर तुमची लाज धरीन.
if you're not ashamed of Him now, and you want Him for your Savior, while He's here, you see, it's so perfect, the Word itself making known. Come up, all the saints are worshiping Him. Won't you come up?
जर तुम्ही आता त्याची लाज धरली नाही आणि तुम्ही त्याला तुमचा तारणारा करू इच्छिता, जेव्हा तो येथे आहे, तुम्ही त्याला पाहिले आहे, तो इतका परिपूर्ण आहे. वचन स्वतः ते प्रकट करीते. संत आता उपासना करीत असता, वर या. तुम्ही वर येणार नाही का? महाशय, परमेश्वर तुम्हाला आशीर्वादित करो. येथे एक वृद्ध स्त्री आली आहे जी योग्य वयात आली आहे. आता तुम्ही येणार नाही का? मी त्याची. आता ते गा. मी त्याची स्तुती. ते बरोबर आहे. तरुण जनांनो, येथे जवळ या, फक्त स्तुती करा. बाई, परमेश्वर तुला आशीर्वादित करो. ते करण्याचा हाच मार्ग आहे. तरुणांनो, परमेश्वर तुम्हास आशीर्वादित करो. पाप्यांसाठी बदलेल्या, तुम्ही सर्व लोक हो, त्याला गौरव द्या. कारण त्याच्या रक्ताने प्रत्येकाचे डाग धुतले आहे.
Say, I'm ashamed of my life. Here he is. You believe me to be God's servant, raise your hands. Well, amen. Jesus Christ is in the midst of us. Amen. Won't you come?
सेवक या लोकांकडे जात असता, आता कोणी इतर येणार नाही का? मागे हटलेल्यांपैकी तुम्ही याल का? म्हणा, मला माझ्या जीवनाची लाज वाटते. येथे तो आहे. तुम्ही मी परमेश्वराचा सेवक म्हणून विश्वास करीता? तुमचे हात वर करा. का? येशू ख्रिस्त आमच्या मध्ये आहे. तुम्ही येणार नाही का? त्याला गौरव द्या. तुम्ही येणार नाही का? त्याला गौरव द्या. कारण त्याच्या रक्ताने घेतले आहे.
Are you coming, or are you going to sit in the house with Mary? Are you going to stay back in some organization and say, oh, my church don't believe it this way?
Martha, tu etes ka? Kiwa tu Marie barobar gharat basnar ahe? Tu punna kahi sanghatne madhe rahnar ahes? Ani mannar ahes? Oh, majhe mandali asha prakare vishwas karit nahi?
When Christ is made manifest, are you going to sit back and say that? Are you coming out? Well, I'll tell you, when I know today this is the hour, death hangs around you like Jairus's daughter. Come now!
जेव्हा ख्रिस्त प्रकट केला गेला, तुम्ही मागे बसणार आणि ते म्हणणार आहात का? किंवा तुम्ही बाहेर येणार आहात? मी तुम्हाला सांगेन, नाही. आज हा समय आहे. मृत्यू याईराच्या कन्येसारखा तुमच्या सभोवती लोंबकाळत आहे. आता या.
Backslider, come now. Sinner, come now. This is the time. The master has come and he calls for you. He's calling you.
मागे बहकलेल्यांनो, आता या. पाप्यांनो, आता या. हीच वेळ आहे. गुरुजी आला आहे आणि तो तुम्हाला बोलावित आहे. तो तुम्हाला बोलावित आहे.
You say, how do I know? He's using my voice. If he uses my voice to tell sickness, afflictions and things, don't you know he's calling also for sin? Come out! Come now! This may be the last opportunity you'll ever have.
तुम्ही म्हणाल, मला कसे ठाऊक? तो माझा आवाज वापरत आहे. जर तो माझा आवाज आजार, पीडा आणि गोष्टी सांगण्यास करीत आहे, तुम्हाला माहीत नाही की तो पाप्यासाठी बोलावत आहे? बाहेर या, आता या. ही तुम्हाला आजपर्यंत मिळालेली शेवटची संधी असू शकेल.
You're thinking the same thing. Come now, be sure. Don't just take a halfway chance on it.
पुन्हा एकदा येथे आणखी अधिक आला पाहिजे. मित्रांनो, मी तुम्हाला अशा प्रकारे बोलावून गोंधळात टाकू इच्छित नाही. ते बरोबर नाही. तुम्ही कधी त्या पुरुषांसारखा विचार कराल की त्यांचे तारण झाले आहे, परंतु ते वाचले नव्हते. तुम्हीही तसाच विचार करीत आहात. आता या. खात्री करा, अर्धवट संधी घेऊ नका. जर तुमच्या मनात लहानसा संशय असेल तर संधी घेऊ नका. आता या, ही वेळ आहे. आता जेव्हा झरा वाहत आहे, पवित्र आत्मा येथे आहे, गुरुजी आला आहे. तो लहानसा संशयी म्हणजे तो तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करीत आहे. तुम्ही संशय करीत आहात, तो सोडून द्या. आता या, गुरुजी आला आहे आणि तुम्हाला बोलावतो. ते बरोबर आहे, फक्त येत रहा, येत रहा.
मी त्याची स्तुती करीन, मी त्याची स्तुती करीन.
तुम्ही त्याला गौरव देण्यास येणार नाही का?
पापांसाठी वधलेल्या कोकऱ्याची स्तुती करा. तुम्ही सर्व लोक हो, त्याला गौरव द्या. कारण त्याच्या रक्ताने प्रत्येकाचे डाग घेतले आहे.
आता पापी त्याला मागण्यासाठी येत असता लोक त्याला स्तुती देवो, जसे आता आपण ते गीत गात आहोत. तुमचे हात वर करून त्याला स्तुती देण्यासाठी का? आता सर्व एकत्र मिळून
मी त्याची स्तुती करीन, मी त्याची स्तुती करीन. पाप्यांसाठी वधलेल्या कोकऱ्याची स्तुती करा.
फक्त त्याला स्तुती द्या. येथे भोवती असणारे तुम्ही लोक हो, प्रार्थना करा. तुम्हा क्षमा करण्यासाठी त्याच्याकडे मागा, तेच तो करील. गुरुजी आला आहे आणि तुम्हास बोलावत आहे. परमेश्वर तुम्हास आशीर्वाद देवो.